पासून ते 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे आपले टीचिंग प्रोग्राम चालतात तिथून सगळे ग्रस्त आलेले
आहेत.
बाहेरूनही जवळ जवळ 50-50 आहेत तिथून आणि बाहेरून, पण सगळ्या जवळ 50 किलोमीटर
सगळे आतलेच आहेत, पण थोडेसे जरा. हरे कृष्णा. जय हो श्री राधे श्याम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय राधा माधवा कुंज बिहारी. जय राधा माधवा कुंज बिहारी. गोपीजन वल्लभ गिरिवर धारी. गोपीजन वल्लभ गिरिवर धारी. यशोदा नंदन ब्रज जन रंजन. यशोदा नंदन ब्रज जन रंजन. यमुना तीरावन चारी. यमुना तीरावन चारी. जय राधा माधवा कुंज बिहारी. जय राधा माधवा कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवरीबडी सगळं सगळ्यांनी म्हणायचं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय राधा वृंदावन बिहारी, राधा वृंदावन बिहारी राधे. जय राधा बन बिहारी, राधा बन बिहारी राधे. निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल. निताई गौर प्रेमानंदे श्री श्री राधा वृंदावन बिहारी लाल की. श्री श्री राधा वन बिहारी जी की, श्री गिरिराज गोवर्धन की, निताई गौर प्रेमानंदे श्रील प्रभुपाद की। रूप रघुनाथ प्रभु जी, किती वेळ बोलायचं आहे? नाही, किती मिनट, किती तास वगैरे असं? हां, एक दीड तास ते कदा एकच आपलं अट आहे, सगळ्यांनी जागा राहायचं आहे बस एवढंच। हरे कृष्ण। ठीक आहे ना, सोपी, जास्त कठीण कंडिशन नाही आपली, साधी कंडिशन एकदम। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। सगळ्यांनी म्हणायचं आहे, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण। तर आज आपण सगळे खूप भाग्यवान अवस्थेमध्ये आहोत, कारण आपण अशा ठिकाणी एकत्र झालो आहोत ज्या ठिकाणी श्री गुरूंच्या दिव्य इच्छेमुळे श्री वृंदावन धाम प्रकट झालेलं आहे। ही केवळ आपली पुस्तकातली भावना नाही आहे, जेव्हा मी आत आलो आज तेव्हाच मला तो अनुभव झाला आणि दरवेळी होतो, कारण ही जागा जी आहे केवळ हे शेत किंवा जमीन किंवा डोंगराच्या खालची जमीन निसर्गरम्य भाग एवढंच नाही आहे, तर ह्या निसर्गरम्य भागामध्ये श्री गुरुदेवांची अशी इच्छा आहे की श्री वृंदावन धाम प्रकट व्हावं। श्री गुरुदेवांची अशी इच्छा काय आहे? कारण त्यांच्या गुरुदेवांची अशी इच्छा होती की असं एक स्थान निर्माण करावं ज्या ठिकाणी श्री वृंदावन धाम ब्रजभूमी प्रकट व्हावी, आणि जे लोक श्री वृंदावन धाममध्ये जाऊ शकत नाहीत किंवा दूर पडतं किंवा जे काय असेल त्यांना त्यांच्या ठिकाणी जवळपास असं एक वृंदावनाचा अनुभव प्राप्त व्हावा। दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी जरा दुःखद गोष्ट आहे, ती अशी आहे की वास्तविक वृंदावन धाम जे आहे आजच्या जगात आजच्या काळात मथुरेमध्ये आहे, तिकडून 11 किलोमीटर वृंदावन आहे, तिकडून 50 किलोमीटर बरसाना आहे, तिकडून 28 किलोमीटर गोवर्धन आहे, हे जे स्थान आहे हे अतिशय पवित्र स्थान आहे, दिव्य स्थान आहे, भगवंताचं दिव्य चिरंतन धाम आहे ते। परंतु तिकडे आजकाल इतका भ्रष्टाचार आलेला आहे ब्राह्मणांच्या पुरोहितांच्या मनामध्ये की केवळ आलेल्या यात्रेकरूंना लुटणे, त्यांना फसवणे, त्यांना दिशाभूल करवणे, भक्ती भक्ती दूर, पण कशा प्रकारे आलेल्या व्यक्तींना त्यांचे पैसे घ्यावे आणि त्यांच्याकडनं पैसे बनवून श्रीमंत व्हावा स्वतः, अशा प्रकारची एक दुर्दैवाने वाईट भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आवाज काय येतो असा, त्यामुळे माझा भाऊ एकदा वृंदावनला गेला होता, एकटाच गेला होता असाच. त्याचे असे अनेक किस्से आहेत त्याचे, त्या त्या भेटीचे, की त्याला कशा कशा मंदिरामध्ये काय काय सांगून लोकांनी लुटलं. असं दोन चार पंडा लोक येणार आणि एकदम सांगणार की हे गाय को दान दो, हे ब्राह्मणों को चावल का दान है, ये अमुक है तमुक है, ऐसा करके एकदम असे चार पाच पंडा लोक असे घेरले तर एकदम मनुष्य जे काय आहे ते काढून देतो पटकन. आणि मग एक झालं की दुसरा, दुसरा झालं की तिसरा, असा चौथा. अशाने काय होतं की जो मनुष्य ज्या भावनेने तिथपर्यंत पोचला आहे त्याची भावना नष्ट होऊन जाते, त्याला काहीतरी वेगळाच अनुभव येतो आणि तो काय ठरवतो, पुन्हा कधीही मी इथे येणार नाही, महाबळेश्वरला जाईन, माथेरानला जाईन, कुठे पण जाईन, इथे येणार नाही. कारण कोमल श्रद्धा असते, जिजीविषय प्रवृत्ती असते माणसाची, त्यांना इच्छा असते सांग बघायची आपलं काय बाबा कृष्ण कुठे आले, काय कुठे गाय हाकले त्यांनी. आणि अशा ठिकाणी ते सगळं दर्शन आणि ते सगळी महिमा माहिती होण्याच्या ऐवजी हेच जर आपण अनुभव घेतला तर कसं काय देवाची श्रद्धा आपली उरेल. म्हणजे ज्या लोकांनी भगवंताची श्रद्धा आपल्याला द्यायची असते तेच लोक नष्ट करतात त्या श्रद्धेला. तीर्थपुरोहित म्हणजे कोण, तीर्थपुरोहित म्हणजे तो व्यक्ती जो त्या तीर्थामध्ये किंवा त्या धामामध्ये जन्म घेतला, त्यांनी तो ब्राह्मण आहे, त्याला सगळं ज्ञान आहे, तर जीवन भक्तीमध्ये गेलेला आहे, तो अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय सरळ हृदय आहे, नम्र आहे आणि यात्रेकरूंना अतिथींना सेवा करण्यात तरबेज आहे, आणि तो त्यांची राहायची व्यवस्था करतो, त्यांची जेवायची व्यवस्था करतो, त्यांच्या सुखसोयीप्रमाणे दर्शनाची व्यवस्था करतो, त्यांना कथा सांगतो, त्यांना प्रेरित करतो, त्यांना भक्तीचं दान देतो आणि जाताना म्हणतो पुन्हा परत या. त्यामध्ये कुठेही दान दक्षिणा देणगी गाय गोशाला कुठेही याचं बोलणं होत नाही, फक्त गौरव होतो. आणि आलेला व्यक्ती इतका प्रेरित होतो, अरे एवढं आतरतिथ्य, एवढं प्रेम, एवढं तीर्थपरिचय, यात्रा, कथा, निरपेक्ष भावना, याच्यामध्ये काही कुठेही भावना नाही की मला काहीतरी मिळेल, माझा काहीतरी खिसा भरेल. आणि शेवटी म्हणतात की असंच पुन्हा पुन्हा येत राहा. अशावेळी मनुष्य आपला हात खिशात घालून मनसोक्त हृदयपूर्वक त्यांना दान देतो. ही तीर्थयात्रा आणि हे तीर्थपुरोहित. आपण पण जेव्हा वृंदावनला जाल तेव्हा सावध राहा की ह्या सगळ्या खास खळग्यातून वाट काढून आपल्याला भगवंताला भेटायचं आहे. कारण बाह्य स्वरूप कसं असतं, डुक्कर असतात, गटार असतं, घाण असते, पिक पॉकेट असतात, लुटणारे लोक असतात, काही वेगळे काय बोलणारे असतात, दिशाभूल करणारे असतात, अव्वाच्या सव्वा रिक्षा आणि टेम्पोचा भाव सांगणारे असतात. हे वृंदावन नाही आहे, हे आजचं कलियुगाचं दर्शन आहे. वृंदावन ह्या पडद्याच्या पलीकडे आहे. म्हणून वृंदावनला जाताना एका प्रामाणिक भक्ताबरोबर जायचं असतं, कधीही एकटं जायचं नसतं. ते आमच्या भावाला असा अनुभव का आला, कारण तो एकटाच गेला होता, तेही पहिल्या वेळी, अनुभव पण नाही त्याला काही काय होतं तिथे. पहिली प्रथम गोष्ट अशी आहे की वृंदावनामध्ये नेहमी एका प्रामाणिक वैष्णवाबरोबर आपण गेलं पाहिजे. आणि कोण जर शुद्ध भक्त संत असेल तर अतिशय उत्तम, शुद्ध भक्त, प्युअर डिवोटी. आणि वृंदावन धाम जे आहे ते कसं भौतिक जागा पण आहे, तिथे जमीन आहे, तिकडे पर्वत आहे, नदी आहे, सर्व तिथे आहे, पण तरी ती एक बाह्य स्थिती आहे. खरं वृंदावन धाम जे आहे ते संताच्या मुखातून प्रकट होतं, त्याच्या कथेतून, त्याच्या महिमा सांगण्यातून प्रकट होतं, आणि त्यातूनच तुम्हाला कानाच्या माध्यमातून ते अनुभवायला मिळतं. आणि मग आपण ते कानाच्या माध्यमातून जे ऐकू आणि समजू आणि जी आपली दृष्टी निर्माण होईल आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला खऱ्या वृंदावनाचं खरं खरं दर्शन होऊ शकेल, हे समजणं आवश्यक आहे. त्यामुळे तिकीट काढून ट्रेनचं ॲडव्हान्समध्ये चांगलं रिझर्वेशन करून, रूम बुकिंग करून, जेवायची व्यवस्था करून, बसेसची व्यवस्था करून वृंदावनचं दर्शन होत नाही.
वृंदावनचं दर्शन जे आहे ते संतांच्या कृपेने होतं, आपल्या मुमुक्षू स्वभावामुळे होतं, आपल्या नम्र भावनेमुळे होतं, आपल्या मनात जी जिजीविषा आहे समजण्याची की मला वृंदावन जाणून घ्यायचं आहे भक्तीपूर्वक, त्याच्यामुळे आणि संतांच्या कृपेमुळे वृंदावन दर्शन होतं. नंतर असे अनेक लोक आहेत जे अमुक ट्रॅव्हल तमुक ट्रॅव्हलमधनं अनेक वेळा जाऊन आले आहेत. आमचा पण झाला आहे मथुरा, आमचा पण पुरी झालं आहे असं म्हणतात ते. आपली यात्रा अशी नसते की आमचं वृंदावन झालं असं आम्ही म्हणत नसतो कधी. आम्ही तिकडे पुन्हा 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 जातो आणि दरवेळी मी 50 वेळा गेलात किंवा 100 वेळा गेलात तरी 101 वेळी तुम्हाला नवीन गोष्ट आणि नवीन अनुभूती मिळणार. ते धाम आहे ते. तर आपलं असं टिक नाही करायचं की वृंदावन झालं, रामेश्वर झालं, बद्रीनाथ झालं, नाशिक झालं, वाडा झालं. पुन्हा पुन्हा याच्या जागा आहेत ह्या, कारण दरवेळी तुम्हाला ती जागा गुरूंच्या कृपेमुळे संतांच्या कृपेमुळे नवीन नवीन अनुभूती देणार. तर ही आपली यात्रेची मानसिक तयारी आहे. आपण बॅगा भरतो, मफलर स्वेटर घालतो त्यामध्ये, ती चांगली गोष्ट आहे, परंतु यात्रेची तयारी म्हणजे ती हृदयाची तयारी आणि मानसिक तयारी, कशा भावनेने आणि कुठच्या प्रकारे धामात प्रवेश करायचा याकरता अनेक दिवस मनाची तयारी करायला लागते. की सर्व प्रपंच दूर ठेवून, प्रपंचाचे विचार चिंता दूर ठेवून, हां प्रपंच म्हणजे परिवाराला घेऊन, पण प्रपंचाची चिंता जी आहे, काय होईल, कसा बिझनेसचं होईल, ऑर्डरचं काय झालं, त्याचा ऑर्डर मिळेल का कॅन्सल होईल, यात्रेमुळे कसं काय होईल, नुकसान किती होईल, लाभ किती होईल, खर्च किती होईल, हे सगळं विचार न करता भगवंताच्या चरणी रुजू होणे. सर्व विकार, सर्व प्रपंचाचे जे चिंता आहे त्या दूर ठेवून केवळ भगवंताच्या चरणी स्वतःला काया वाचा मने आत्माच्या स्तरावरती रुजू करू देणे भगवंताच्या चरणामध्ये, ही यात्रा. आणि ते दिवस म्हणजे दिवस रात्र केवळ एकच, जप करणे, श्रवण, कीर्तन, दर्शन, कथा, आशीर्वाद प्राप्त करणे, हेच करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. पूर्ण वेळ, म्हणजे 2 तासापूर्वी मला एक मीटिंग होती आणि कथेच्या नंतर पण एक मीटिंग आहे आणि दोघांच्या मते सँडविच एक कथा आहे. म्हणजे कथेची सुरुवात होताना दुसऱ्या मीटिंगचा विचार काही वेळ चालू राहणार, मग थोडा वेळ मन कथेमध्ये येणार आणि कथा संपायची वेळ झाली की पुढची मीटिंग कुठची आहे त्याचे विचार सुरू होणार. तर सत्संग असा शहरामध्ये मनसोक्त होत नसतो, म्हणून आपण हा सत्संग करतो, तरी देखील करत असतो आपण सत्संग, करायला पाहिजे, परंतु वर्षातून 1-2 वेळा वेळ काढून ठरवून योजनाबद्ध रीतीने हे सर्व काही दूर ठेवून केवळ भगवंताच्या सान्निध्यामध्ये चरणाशी एकाग्र होऊन, मनसोक्त एकाग्र होऊन त्यांचं ते रस ग्रहण करणं, त्यांच्या लीलेचं श्रवण करणं, त्यांच्याविषयी चेतना तयार करणं आणि परत जाताना त्या धामाचं सार हृदयात घेऊन घरी जाणं आणि ते सार हृदयात घेऊन पुढचे काही महिने घालवणं दुसरी यात्रा येईपर्यंत, ती बॅटरी डिस्चार्ज झाली की पुन्हा जाणं आणि पुन्हा ती बॅटरी चार्ज करणं, म्हणजे आपलं जीवन जे आहे ते कृष्णमय करणं. थोडक्यात सांगायचं तर ही यात्रा. हां, आणि त्याच भावनेने जर तुम्ही इथे आलात तर ती देखील यात्राच आहे, लक्षात ठेवा. कारण ही जागा जी आहे, तरी मी सगळं तुम्हाला हे का वर्णन केलं, तर हो शक्य आहे की काही लोकांना एकटं गेल्यावरती असा वाईट अनुभव तिकडे येऊ शकतो, धामाबद्दलचा भ्रमनिरास होऊ शकतो, धामाची निष्ठा श्रद्धा नष्ट होऊ शकते, तर तिकडे पण जावं, परंतु असं एक जागा उत्पन्न करावी ज्या ठिकाणी शुद्ध भक्त शुद्ध प्रामाणिक रीतीने जागा निर्माण करतील आणि त्यांचा त्यांना प्रामाणिक भक्त दर्शन घडवतील, सत्संग करवतील, प्रसाद देतील, त्यांचा आदरातिथ्य करतील, त्यांची देखभाल करतील, त्यांचा हवं नको बघतील आणि त्यांना एक दिव्य अनुभव आध्यात्मिक प्राप्त होऊ शकेल. ह्या उद्देशाने प्रभुपादांनी ती योजना केली होती की असं मला एक स्थान बनवायचं ज्या ठिकाणी हे सगळे पंडागिरी वगैरे होणार नाही. हां, असं नाही काही आपल्याला ते इलेक्ट्रिक कारने नेलं तो म्हणाल की साहेब कुछ दे दो, असं होणार नाही. हां, आपल्याला काळजी घ्यायला लागेल त्याकरता. आणि दाखवणारे भक्त लोक प्रामाणिक असतील, ते कितीही न थकता पुन्हा पुन्हा सगळ्यांना वर्णन करतील की हा गोवर्धन आहे, हे वन आहे, हे आपलं ह्या ठिकाणी कथा आहे, ह्या गायी आहेत आपल्या. तर तुम्हाला साक्षात 1 तासामध्ये इकडे वृंदावन धाममध्ये यायचा पूर्ण लाभ मिळू शकतो. तसं हे फॉरेस्ट आहे, तसं हे वन आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही याल आणि जेव्हा जेव्हा इकडचे लोक पण असतील त्यांना सगळ्यांनाच हे आवश्यक आहे की ह्या जागेची महती जी आहे ते आपण समजून घ्यायची आहे. ते विसरायचं नाही आहे की जमीन होती मग ती एवढी घेतली मग तेवढी घेतली मग असं केलं तसं केलं महाखर्च झाला मग तो हे केलं ते व्यवस्था केली सगळं ठीक आहे. परंतु आध्यात्मिक सार जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे आणि ते जागेचं महात्म्य जे आहे ना ते समजणं आवश्यक आहे. प्रभुपादांनी अनेक वर्षापूर्वी तशी इच्छा केली होती, त्यांच्या शिष्यांनी ते आता हळूहळू प्रकट करायचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या कृपेने हे सगळं प्रकट होत आहे. म्हणून असं म्हणतात की आपण जरी गटाराच्या बाजूला उभे राहिलो आणि तिकडे संत पुरुष आले आणि आपण बसलो आणि त्यांनी जर कथा करायला सुरुवात केली तर तिथेही वृंदावन प्रकट होतं. डोळ्याने गटर दिसतं, नाकाने घाण वास येतो, परंतु आत्म्याला श्री वृंदावन धामाचा अनुभव प्राप्त होतो. ही संतांची कृपा आहे. संतांमध्ये एवढी शक्ती आहे, तीर्थी तीर्थंती कुर्वाणी, त्यांच्या हृदयात साक्षात सारे तीर्थ भगवंताबरोबर, कारण भगवंत असल्यामुळे तीर्थ असतातच. जर भगवंत हृदयात असले की हृदय तीर्थ बनतं, धाम बनतं, तर सगळे धाम सगळे तीर्थ आणि भगवंत स्वतः हृदयात घेऊन हे संत संत माणसं जे असतात ती गावोगावी पदोपदी फिरत असतात आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर धाम आणि भगवंत यांचा अनुभव देतात, म्हणजे एका अर्थाने प्रकट करतात ते आपल्याकरता. जाईल तिथे त्यांचं पाऊल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी ते वृंदावन धाम आणि तीर्थस्थानं ते प्रकट करतात आणि आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या सान्निध्यामध्ये. ही संतांची महिमा आहे. त्यामुळे संतांच्या महिमेशिवाय त्यांच्या कृपेशिवाय धाम प्रकट होणं अशक्य आहे. मग तुम्ही कुठेही जा, बद्रीनाथला जा, वृंदावनला, जगन्नाथपुरी जा, कुठच्याही ठिकाणी जा, तुमच्याकरता काही प्रकट होणार नाही जर तुमचं मन भौतिकतेवरती असेल, संतांचा संग नसेल, प्रामाणिक इच्छा नसेल, मुमुक्षू अवस्था नसेल. तर तिकडे जाऊन देखील तुम्ही मुंबईतच आहात किंवा आणखीन कुठे ठिकाणी आहात, सोलापूरला आहात, होऊ शकतं. आणि हृदयात जर भगवंत असतील, संतांचा संघ असेल, जाऊ तिथे वृंदावन, बघू ते वृंदावन, दिसेल ते वृंदावन. गोपींची अवस्था कशी होती, दिसेल तिथे वृंदावन. डगर डगर पे डाल डाल पाती पे श्याम श्याम भई मै श्याम. कुठे बघू, इथे पण श्याम, पानावर श्याम, शाखावर श्याम, वृक्षावर श्याम, फुलावर श्याम, फळावर श्याम, नदीच्या किनारी श्याम, नदी पनघट पे श्याम, ह्या वनात श्याम, घरी श्याम, घराच्या बाहेर श्याम, घर में श्याम, बाहर हो श्याम ही, जिथं देखू तिथं श्याम, जिथे बघेल तिथे श्याम. का? कारण हृदयात श्याम आहे ना. म्हणून चष्माचा हिरवा असेल तर जे पाहू ते हिरव दिसणार. अरे हे पण हिरवं आणि ते पण हिरवं आणि हे पण हिरवं आणि ते पण हिरवं, अरे तिकडे पण हिरवं आणि इकडे पण हिरवं. का? कारण चष्मा हिरवा घातलाय ना. म्हणून तसं ज्या व्यक्तीने हृदयामध्ये श्याम सुंदराला स्वीकार केलेला आहे त्याला सर्व ठिकाणी तोच दिसतो. जसं एखाद्या प्रेयसीला आपलाच प्रियकर सगळ्यात दिसतो, अभ्यासाच्या पुस्तकात पण तोच दिसतो आणि सगळ्या ठिकाणी तोच दिसतो. ती जी अवस्था आहे तशी रुक्मिणीची अवस्था होती, तशी गोपींची अवस्था आहे आणि तशी आपली अवस्था होऊ शकते. पण त्या श्यामसुंदर कृष्णाला हृदयामध्ये स्वीकार करणं आवश्यक आहे. तसं हे वृंदावन धाम भगवंतांनी प्रकट केलं आपल्याकरता. हे भगवंताची असीम कृपा आहे आपल्यावर. कारण भगवंताला काय गरज आहे इथे यायची? भगवंताचं धाम जे आहे ते अगाध आहे, अमर्याद आहे, असीम आहे, दिव्य आहे, त्यामध्ये दिव्य आनंद आहे आणि त्या ठिकाणी जन्ममृत्यू नाही. त्या ठिकाणी असे अनंत अनंत अगणित भक्त आहेत जे कायम भगवंताची सेवा करण्यात रत असतात, अतिशय प्रेममय संपृक्त भावनेने. इथे काय आहे, त्यांना सोडून त्यांच्या विद्रोहात असलेले जीव इथे निवास करतात. ज्यांना ते नको आहेत त्यांना सोडून दिलेलं आहे म्हणून ते इथे आलेले आहेत जन्ममृत्यूच्या साखळीमध्ये फसण्याकरता. पण इथे यायची त्यांना गरज नाही आहे, त्यांची लाडकी माणसं त्यांच्याबरोबर असतात. तरी पण आपण सगळे त्यांचे पुत्र आहोत, बालक आहोत, म्हणून त्यांनी प्रेमाने इथे ठरवलं यायचं. कारण हे माझी बालक जे आहेत हे मला विसरलेले आहेत. कृष्ण भुलिया जीव भोगवांच्या कोरे, निकटस्थ माया तरी झपटिया धोरे. मला विसरून हे लोक भोग घ्यायचा प्रयत्न करतात पण माया त्यांना असा पटकते चांगले, व्यवस्थित फटके देते. जन्म मृत्यू जरा व्याधी हर प्रकारचे फटके देत आहे, त्रस्त करून सोडत आहे. त्यांचे जे हाल आहेत मला विसरून, म्हणजे कृष्णाला विसरून, हे कृष्ण भगवंताला भगवत नाही. म्हणून ते पुन्हा पुन्हा येतात आपण नको 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 म्हणतात तरी ते पुन्हा 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 येतात. कारण त्यांचं प्रेम आहे, करुणा आहे, हां, म्हणून ते आपलं धाम सोडून येतात. आणि येताना त्यांच्याबरोबर धाम इथे घेऊन येतात आणि ते इथे प्रकट करतात. आपण यायच्या आधी श्री वृंदावन धाम त्यांनी पाठवलं पृथ्वीवरती, त्याच्याबरोबर गोवर्धन आणि जमुना पाठवली. तर भगवंत म्हणाले, राधाराणी तुम्ही येणार ना आमच्याबरोबर? म्हणून मी नाही येणार. ज्या ठिकाणी वृंदावन नाही, गोवर्धन नाही, राधा आणि जमुना नाही, त्या ठिकाणी मी नाही येणार. भगवंतांनी म्हटलं, तुमचं हृदयाचं मंतव्य जाणून घेऊन मी तुमच्या विचारण्याआधीच, तुम्हाला विचारण्याआधीच त्यांना वृंदावन धामाचा 84 कोसचा हिस्सा आणि गोवर्धन आणि जमुना पाठवून दिलेली आहे. मग ते लगेच तयार झाली, मी येणार. आणि त्यांचं प्रेम वृंदावन गोवर्धन जमुन्यावरती ॲक्च्युली नाही आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, मी येणार तिकडे खाली, पण डोळे तेव्हा उघडणार जेव्हा तुम्ही येणार. बघा, सार ध्यानात घ्या. गोवर्धन पण अर्थपूर्ण आहे, यमुना पण अर्थपूर्ण आहे, वृंदावन पण अर्थपूर्ण आहे. केव्हा? जेव्हा तिथे कृष्ण आहे तेव्हा. कृष्णाशिवाय वृंदावन पण वाळवंट आहे. त्यांना काय करायचं वृंदावनमध्ये? त्यांनी काय केलं कृष्ण गेल्यानंतर? काहीच नाही केलं, नुसताच रडत बसलेले. तीच झाडी, तीच फुलं, तीच वेली, तेच वन सुंदर, तीच यमुना, तेच गोवर्धन. त्यांना सुख नाही मिळालं, कारण त्यांचं सुखाचा स्रोत काय आहे? श्रीकृष्ण. तसे आपले कृष्ण भगवंत जेव्हा अवतरले बालक होऊन, तेव्हा त्यांनी प्रथम डोळे उघडले राधाराणीने. प्रथम किती किती भक्ती आणि किती श्रद्धा. तर असे भक्त, अशा सख्या, अशी प्रियतमा आणि आपला धाम घेऊन भगवंत पृथ्वीवरती अवतरतात आपल्या कल्याणाकरता. कारण आपणही तसंच सर्व काही विसरून त्यांच्या चरणी रुजू व्हावं, त्यांच्या सान्निध्यामध्ये आनंद घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. कशाला इथे धक्के खाता? एवढं जन्म मरण, हां, याचे सगळे वाऱ्या करायची गरज काय आपल्याला? एवढं कष्ट, म्हातारपण, रोगराई, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेश सहन करायची काय गरज आहे तुम्हाला? असं भगवंत म्हणतात, माझ्याकडे या, बघा मी आलो आहे तुमच्याकरता, लीला करतोय. ज्या काही लीला मी नित्य स्वरूपामध्ये भगवत धामात करतो, त्या ठिकाणी मी आता इथे करण्याकरता आलेलो आहे. बघा थोडासा त्याचा अंश बघा, कसं काय असते, किती प्रेम आहे, किती आनंद आहे, त्याचा अनुभव घ्या आणि पटलं तर या माझ्याबरोबर. म्हणून त्यांनी ते वृंदावन धाम प्रकट केले. एक बाह्य दृश्य आहे, एवढं चांगलं नाही आहे, पण खरं वृंदावन जे त्याच्या पलीकडे आहे. आणि कसं दिसणार आपल्याला ते? प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. जेव्हा हृदय शुद्ध करून भगवंताच्या बद्दलच्या प्रेमाचं अंजन जेव्हा आपण आपल्या नेत्रामध्ये लावू, अशा नेत्रांनाच त्यांना त्यांचं दर्शन होऊ शकतं. प्रेम अंजन चुरित भक्ती विलोचनेनं, म्हणजे भक्तीचं जे अंजन आहे, प्रेमाचं जे अंजन आहे, प्रेम आणि भक्तीचं अंजन जे आहे, ते ज्यांच्या डोळ्यांना लावलं गेलेलं आहे, अशांच्याच डोळ्यांच्या माध्यमातून, नेत्रांच्या माध्यमातून हृदयाच्या पटलावरती श्याम सुंदराचं दर्शन होत. संत सदैव, आज उद्या संध्याकाळी सकाळी नाही, सदैव विलोकयंती, ते कायमचं हृदयामध्ये भगवंताला अवलोकत करत असतात. यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम, ज्याचे गुण अचिंत्य आहेत, अनंत आहेत, अवर्णनीय आहेत, वर्णन करणं शक्य नाही आहे, अशा अवर्णनीय नितांत सुंदर अशा श्याम सुंदराचं दर्शन हृदयामध्ये कायमचं करत असतात. म्हणून ते ज्या भगवंताला कायम हृदयामध्ये बघत असतात, त्यांच्या सान्निध्यामध्ये ते आपल्याला पण दाखवतात. बघा किती छान आहे, किती सुंदर आहे, किती आनंददायी आहे, आणि कसं दुःखातून तुम्हाला मुक्त करणार आहे ते सांगतात. तर हे जे वृंदावन धाम आहे, हे आपल्या पृथ्वी मातेच्या कृपेमुळे प्रकट झालेलं आहे. कारण पृथ्वी माता कंसाच्या अत्याचारामुळे खूप त्रासली होती, मध्ये विष्णूकडे ब्रह्माच्या नेतृत्वामध्ये गेली. ब्रह्मांना विष्णूने सांगितलं की माझ्याबरोबर चला, मग क्षीर उदकशाही विष्णू ब्रह्माच्या नेतृत्वामध्ये सर्व देवी देवतांना घेऊन गौलोक धामात गेले. आणि तिकडे भगवंतांनी पृथ्वीदेवीला आश्वासन दिलं की मी येणार तुमच्याकडे, मी येणार आणि तुझी काही काळजी करू नको, मी येणार, सगळ्या रक्षसांचा वध करणार, कंसाचा वध करणार आणि माझ्या लीला प्रकट करणार, मी आता जा. सगळ्या देवतांना त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्या निरनिराळ्या वंशात जन्म घ्या, गोकुळात जन्म घ्या, मथुरेत जन्म घ्या, द्वारकेत जन्म घ्या, वृंदावन धामात जन्म घ्या, गवळींच्या घरात म्हणून घ्या, क्षत्रियांच्या घरात यादवांच्या घरी घ्या, तयारी करून ठेवा, मी आलोच मागून. आणि राधाराणी आणि कृष्णाने जन्म घेतला. त्यामुळे पृथ्वीचे आपण अनंत आभारी आहोत. ज्या पृथ्वीवर पाय ठेवून आपण चालतो कायमचे, लोक त्याच्यावर थुंकतात, कुत्री मांजरी विष्ठा करतात, मलमूत्र टाकतात त्याच्यामध्ये, ती किती दयाळू पृथ्वी आहे आपली, है ना. आपलं धनधान्य देते, फळं फूल देते, निवारा देते, आश्रय देते, सर्व काही जीवनावश्यक वस्तू पुरवते ती पृथ्वी माता. आपला भार पण सहन करते, पण त्या पृथ्वी मातेला पापाचा भार सहन नाही होत. असत्य आणि पाप दोन गोष्टी पृथ्वी सहन नाही होत. जनसंख्या कितीही वाढली, करोडो पटीने वाढली तरी पृथ्वीला भार होत नाही. कारण तो जसा आईला बाळाचं कधी वजन होतं का, अरे किती जाडा रे तू, जरा कमी खात जा, मला हात दुखतो तुला उचवताना, असं म्हणते का कधी आई, किती माझा गोडगोड बाळ, हां किती गोरगोमट. लोक म्हणतात काय जाडं बाळ आहे, नाही म्हणते छान छान बाळ आहे. प्रेमाच्या भावनेमध्ये बोजा होत नसतो कधी, भार नसतो होत कधी. एक मुलगी चाललेली पर्वतावरती आपल्या भावाला खांद्यावरती घेऊन, लहानशा भावाला, आणि वरून पर्वतावरनं एक साधू असे उतरत होते. तर ते बघतात की एक 12 वर्षाची मुलगी आपल्या एक 8 वर्षाच्या भावाला जे आहे ते खांद्यावर घेऊन चाललेली आहे. तर तो साधू तिला म्हणतो खूप जड आहे ना, खूप जड आहे ना. ती मुलगी काय उतरते, माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ आहे ना. मग साधू म्हणतात अगं पण किती जड आहे तो मुलगा तुझा भाऊ. नाही महाराज, तो माझा भाऊ आहे ना, तो माझा भाऊ आहे ना. असंच ती उत्तर देत राहिली कायमचं, तो माझा भाऊ आहे ना, तो माझा भाऊ आहे. म्हणून तो जड असला तरी जड नाही, ते माझं मूल आहे. म्हणून दोन जरी का असेना तरी पोटात असताना त्याचं वजन होत नाही, उचलल्यावरती वजन होत नसतं. प्रेमापोटी सगळ्या वस्तू हलक्या होतात. तसंच पृथ्वी देखील आपल्या अनंत बालकांना म्हणजे भार सोसण्याकरता नेहमीच तयार असते. परंतु ती बालक मंडळी जर पापामध्ये आणि असत्यामध्ये गुंतली मग तिला ते असह्य होतं, मग ती जाते ब्रह्माकडे रडत रडत. तर अशा ठिकाणी ती गेली अशा वेळी, म्हणून हे वृंदावन धाम भगवंतांनी प्रकट केलं. भक्ताची आवश्यकता असते कधी पण. पृथ्वी माता ही भगवंताची शुद्ध भक्त आहे, त्यांची बहिरंगा शक्ती पण आहे आणि शुद्ध भक्तांपैकी एक आहे. तर ते वृंदावन धाम जे आहे ते एका कमळाप्रमाणे आहे आणि त्या कमळामध्ये अनंत अनंत पाकळे आहेत. त्या मध्यभागी श्री वृंदावन धाम आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारची वनं त्याच्यामध्ये आहेत. असं म्हणतात की अनंत वनं आहेत वृंदावनामध्ये. खरं वृंदावन जे आहे ते असं एखाद्या मंदिरात नाही आहे. मंदिरात पण कथा आहेत, गोष्टी घडलेल्या आहेत, लीला घडलेल्या आहेत, भगवंत कसे अवतरले, त्यांच्या मूर्ती स्थापना कशा केल्या, सर्व कथा आहेत. पण खरं वृंदावन जे आहे ते डोंगराच्या डोंगर कपारी, नदीच्या किनारी, वनामध्ये, तिकडे भगवंतांनी लीला केल्या आहेत. गायकवाडे मंदिरात घेऊन चालले का त्यांनी, वनात घेऊन गेले ना, नदी किनारी, वनामध्ये, डोंगरामध्ये, गोवर्धन पर्वतामध्ये, हां असं आहे ते. आणि त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, श्री वृंदावन जे आहे ते भगवंताचं स्वतःचं घर आहे, निज धाम असं त्याला म्हणतात. स्वतःचं घर आहे ते. आणि त्या घराचा महिमा असा आहे की जितके अनंत तीर्थ आणि धाम आहेत ते सर्व येऊन त्या धामाचा आश्रय घेतात. म्हणून श्री वृंदावन धामाची महिमा कशी आहे, तुम्ही तर जाल तर तुम्हाला मनाची भावना करणं आवश्यक आहे, तयार करणं, की जितके धाम आहेत बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर, श्रीलंका, जगन्नाथपुरी, आणि तुम्ही नावं घ्या काय काय असेल ते, गया, हां किती 68,000 84,000 जितकी तीर्थ आहेत, पर्वत आहेत, कुंड आहेत, नद्या आहेत, स्थानं आहेत, वनं आहेत, ज्याच्या ठिकाणी भगवंतांनी निरनिराळी रूपं घेऊन अवतार घेतलेला आहे आणि लीला केल्या आहेत अनंत वेगवेगळ्या ठिकाणी, ती सर्व स्थानं जी आहेत ते पण व्यक्ती आहेत, ते पण एक भक्त आहेत भगवंताचे. देवी देवता स्वरूप भगवंताचे भक्त आहेत ते, आणि धाम स्वरूपामध्ये भगवंताची सेवा करतात. तर ते जी भक्त आहेत ते स्वतः धाम रूपामध्ये भगवंताला आश्रय म्हणजे भगवंताला एक भूमी पृष्ठभूमी तयार करतात ज्याच्यावरती भगवंत लीला करतात. तर ते स्वतःच्या उद्धाराकरता, कारण पापी लोक तिकडे येतात आपले पाप सोडतात तिकडे, सगळं पाप संचय त्यांच्यामध्ये होतो, तर स्वतःला शुद्ध करण्याकरता म्हणून सर्व धाम आणि तीर्थ जे आहेत ते वृंदावन धामामध्ये आश्रय घेतात. म्हणून वृंदावन धामामध्ये काय नाही आहे, प्रयाग आहे, गयाकुंड आहे, रामेश्वर आहे, सेतुबंद आहे, श्रीलंका आहे, बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, किती किती म्हणून विचार करायचा. चहू दिशेने निरनिळे धाम तिकडे आश्रय घेऊन निवास करतायत. आणि किती लीला आहेत त्याच्यामध्ये, एक बोल सांगतो, एक ऐकवतो. नंद महाराज एके दिवशी त्यांनी ठरवलं की आपण आता, त्यांनी अशी कथा ऐकली की त्रिवेणी संगम किती किती महान आहे, तिकडे स्नान केल्यावरती किती शुद्धी प्राप्त होते, किती पुण्य प्राप्त होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. आणि ती कथा त्यांनी ऐकली आणि ठरवलं की आता लगेच निघायचं आहे, जास्त वेळ न घालवता ताबडतोब निघायचं आहे. यशोदा काहीतरी बनव असं वस्तू खायची की ती बरेच दिवस टिकू शकेल प्रवासामध्ये. म्हणून यशोदा मठरी असते ना, मठरी राजस्थानी, असं सुख तळलेलं वस्तू आहे ती, थोडी नमकीन असते आणि खूप दिवस टिकते, प्रवासामध्ये उपयोग येईल. तर आपले श्यामसुंदर खेळून वगैरे आले आणि विचारलं, आई तू काय करतेस, काय बनवते आज, कारण नेहमी असा आयटम बनत नसतो ना नेहमी कसं माखन मिश्री निरनिळे फ्रेश वस्तू बनतात, आज अशी वस्तू बनते जी टिकेल, तर हे काय आहे, ते म्हणते ह्याला मटरी असं म्हणतात. अच्छा, काय बनवते मटरी, नाही बाबा आहेत ना तुझे, ते आता चालले ना त्रिवेणी संगमामध्ये, सगळे ग्वालबाल चालले, सगळे कपडे गवळी माणसं जे आहेत, गवळी मंडळी सगळे तयारी करतायत, बॅगा भरतायत आणि जाणार कुठे, प्रयाग त्रिवेणी संगमावर. तर श्रीकृष्णाला काही आवडलं नाही ती आयडिया का, अरे वृंदावन सोडून बाहेर त्याची गरज काय, वृंदावनम काय ते पदम एकम न गच्छती, एकही कदम एकही पाऊल वृंदावनाच्या बाहेर भगवंत टाकत नाहीत स्वतः, कारण त्यांना माहिती आहे परिपूर्ण धाम आहे ते, त्याच्यामुळे आल्यानंतर कुठेही दुसऱ्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही आहे. एकदा वृंदावनामध्ये आलो तर त्याला सगळ्या धामांचं आणि तीर्थांचं दर्शन करायचं पूर्ण भाग्य प्राप्त होतं, आणि सगळ्या धामांचं दर्शन केलं आणि वृंदावन धाम नाही केलं तर सगळ्या धामांचं दर्शन व्यर्थ जातं, असं मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. सगळी तीर्थ करून सुद्धा जर तुम्ही वृंदावन दर्शन नाही केलं तर सगळ्या तीर्थांचा लाभ आणि दर्शन व्यर्थ जातं. तर भगवंताला कुठचाही त्यांचा भक्त जो आहे जो वृंदावनात निवास करतो त्यांच्या सान्निध्यामध्ये, तो वृंदावन सोडून बाहेर जाऊ लागला की त्यांना फार त्रास होतो. म्हणून त्यांनी मग वडिलांकडे गेले, ते बाबा तुम्ही कुठे निघालात, त्यांनी आम्ही त्रिवेणीत निघालो दर्शन करायला, स्नान करायला, जीवन पवित्र करायला, मोक्षप्राप्ती करण्याकरता. अच्छा बाबा तुम्ही असं का करत नाही, आज ना द्वितीय आहे, उद्या की नाही अक्षय तृतीय आहे, किती चांगलं मुहूर्त आहे, ह्या मुहूर्तावरती काही केलं तर ते पवित्र लाभ होत होतं, ठीक आहे चांगलं आहे, काय वाईट नाही, इथं उशिरा जाऊ, थोडं आणखी मटऱ्या बनतील, म्हणजे थोडं बॅग भर जास्त मोठी होईल, खायला जास्त मिळेल. तर त्या रात्री द्वितीयच्या रात्री ते राहिले आपल्या घरी, त्यांचं ते राजा असल्यामुळे त्यांचं एक मोठं सरोवर आहे, नंद सरोवर, इतकं विशाल आहे आज पण, तेव्हा किती मोठं असेल, इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये एक विहीर पण आहे जी आपल्या राधाराणी बरसानामध्ये येऊन तिथे जेवण करावं म्हणून त्याच्यावरती बांधलेली आहे यशोदाने. एक यशोदा घाट पण आहे त्याच्यामध्ये, की ज्याच्या एवढ्या मोठ्या विशाल कुंडामध्ये एका ठिकाणी यशोदा आणि त्यांच्या मैत्रिणी आंघोळ करतात, असं भव्यकारक काम आहे सगळं. तर एका ठिकाणी नंद महाराज आंघोळ करतात सकाळी, अगदी पहाटे उठून अंधार असताना ब्रह्ममुहूर्तावरती, तसे ते झोपले त्या दिवशी पण, ते त्या दिवशी प्रवास करणार होते पण घरीच झोपले, सकाळी पहाटे उठले ब्रह्ममुहूर्तावरती आणि आंघोळ करण्यास म्हणून त्या कुंडाच्या किनारी गेले. आता सकाळी असतो अंधार पण त्या दिवशी असा प्रकाश, दिव्य प्रकाश, अरे इतका सकाळी इतका प्रकाश, सूर्याचा नव्हे वेगळाच दिसतोय. म्हणजे मी पाहिलं तर काय, एक मोठा दीर्घ शरीराचा तेजस्वी राज वस्त्र घातलेला, मुकुट परिधान केलेला, राज अलंकार, राज वस्त्र घातलेला व्यक्ती जो आहे तो तिकडे आंघोळ करत आहे. अच्छा बरं, ठीक आहे, आंघोळ चांगली गोष्ट आहे, कुंड आहे, करा, म्हणजे अतिथी आहात, करू शकता. पण ही व्यक्ती आहे कोण? आपल्या राज्यातलीच नाही आहे, माझ्या प्रत्येक प्रजेतल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतो. ही कोण व्यक्ती? पण राजभिंडा म्हणजे राजा, म्हणजे महान व्यक्ती. आणि करते करते काय, स्नान केलं पण ठीक आहे, पण स्नान करून नदी त्या कुंडामध्ये डुबकी मारून जेव्हा ही व्यक्ती बाहेर येते तर पुन्हा त्या कुंडाच्या किनारी जी माती आहे त्याच्यामध्ये लोळण घेऊन ती माती पूर्ण शरीराला घासून घेऊन पुन्हा नदी पुन्हा त्या कुंडामध्ये प्रवेश आणि पुन्हा कुंडस्नान आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर पुन्हा मातीमध्ये लोळण त्या रजमध्ये त्या मातीमध्ये. त्याला खूप आश्चर्य वाटलं, काय असं करतात, आपण तर एकदा करतो आणि अंगापासून जातो घरी निघून. म्हणून ते गेले, महाराज तुम्ही कोण आहात आणि तुम्ही पहिल्यांदा इथे आलात का आणि तुम्ही असं का करताय, किती प्रश्न आहे का मागोमाग. तर महाराज म्हणतात, मी आहे प्रयागराज, स्वतः त्रिवेणी संगम आहे मी. अरे महाराज दंडवत प्रणाम, आमचं अहो भाग्य तुम्ही तेवढं लांबून इथे आलात आमच्याकडे, काय प्रयोजन आहे याचं? ते म्हणे, काय करणार, मला भगवंताने सर्व तीर्थांचा राजा बनवलं आहे, तीर्थराज प्रयाग, प्रयागराज राज्याभिषेक झाला आहे. आणि सेवा काय, वर्षभर जी पापी लोक जगभरातून माझ्याकडे येणार आणि स्नान करणार ते सगळं पाप आमच्यात सोडणार. आपण काय करतो तेच करतो. आणि वर्षभर जे पाप जमा होतं, किती बापरे, ते कुठच्या मापात मोजावं, त्याचं युनिट काय असावं, मोजमाप माहीत नाही, पण अनंत पापाचा साठा घेऊन एक दिवस वर्षात ना कॅज्युअल लीव मिळते अक्षय तृतीयेला, बाकीची सुट्टी नाही, रविवार नाही का दिवाळी नाही का दसरा नाही का शनिवार नाही का हाफ डे नाही काय नाही, 24/7 चालूच असतं आपलं काम. लोक येणार डुबक्या घालणार, पाप सोडणार, जागा निघून पुन्हा पाप करणार, पुन्हा पुढच्या वर्षी येणार, पुन्हा पुढच्या महिन्यात येणार. अरे हा पवित्र दिवस आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, चला जा परत. असं लोकांची अवस्था आहे. तर वर्षभर जे पाप जमा होतं ते ह्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी इथे येतो आणि तुमच्या कुंडात स्नान करून पूर्ण शुद्ध होतो. बघा येताना काळा होतो, आता मी बघा माझं तेज मला पुन्हा प्राप्त झालं आहे. त्याला खूप आश्चर्य वाटलं, पण तुम्ही असं का करता हे, म्हणजे परत पाण्यामध्ये परत बाहेर परत लोळण परत आतमध्ये, ह्याचं काय रहस्य मला कळलं नाही बाबा. ते म्हणाले की ही जी रज आहे, ही जी माती आहे इकडची, हे जे रजक कण आहेत हे इतके पुनीत आहेत की भगवंताच्या दिव्य चरण स्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. इथला कण कण जो आहे तो भगवत प्रेम भक्ती देण्याकरता योग्य आहे. असे अनंत अगणित कण इथे या किनाराशी आहेत, तर त्या किनाराशी लोळण घेतल्यानंतर मला अशी अपेक्षा आहे की मला पण ते थोडी भक्ती आणि प्रेम प्राप्त व्हावं. केवळ पाप नष्ट करणं हा माझा उद्देश नाही आहे, ते तर मी करणारच आहे, पण त्याबरोबर ह्या धामाच्या सान्निध्यामध्ये ह्या रजकणाच्या स्पर्शाने माझ्या मतीमध्ये माझ्या आत्म्यामध्ये थोडीफार का होईना प्रेम भक्ती निर्माण व्हावी म्हणून मी इथे आलेलो आहे. ऐकून दंग झाले ते, आश्चर्यचकित झाले नंद महाराज. अरे बापरे, ज्या ठिकाणी मी जायला निघालो आहे मला शुद्ध करण्याकरता, ते धामाची जी व्यक्तिस्वरूप धाम देवता आहे ती माझ्याच कुंडामध्ये येऊन स्नान करते आणि काय म्हणते की माझा उद्धार करण्याकरता मी इथे येत आहे. अरे रे रे, मी का चाललो तिकडे, असं म्हणून ते फिरले तिकडनं दंडवत प्रणाम करून. तर त्या कुंडाच्या समोरच्या किनारी म्हणजे चौकोनी कुंड असं ना मोठं, या किनारी उभे आहेत, इकडे संवाद चाललाय. तर ते जेव्हा फिरले परत जायला की प्लॅन कॅन्सल आपला, आता आता मटरी घरीच खाऊ जायची काय गरज. समोर काय बघतात तर किती गंगा जमुना सरस्वती सरयू कावेरी गोदावरी नर्मदा सिंधू भीमा जितक्या नद्या पवित्र नद्या आहेत ज्या जगत उद्धाराकरता या भूमीवरती प्रकट झालेल्या आहेत त्या सर्व नदी नदीरूपी देवी तिथे स्नान करतायत आणि तेच करतायत जे हे करत होते. म्हणजे तिकडे गेले असे ओलांडून, म्हणजे देवी येऊ तुम्ही कोण आहात? ते म्हणजे मी गंगा देवी आहे, एक म्हणजे मी जमुना देवी आहे, एक म्हणजे सरस्वती आहे, एक म्हणजे मी शरयू आहे, एक म्हणजे सिंधू आहे, मी गोदावरी आहे. तुम्ही काय करताय? वर्षभर आमच्यामध्ये लोक येऊन पाप सोडतात, आम्ही या दिवशी इथे येऊन स्नान करतो. म्हणजे बघा, सर्व लोकांचं शुद्धीकरणाचं आश्रयस्थान काय आहे? श्री वृंदावन धाम. मग त्या दिवशी नंद महाराजांनी फूर आनंदाने खूप आनंदाने आपली तीर्थयात्रा कॅन्सल केली आणि रोज त्या ठिकाणी आंघोळ करणं चालू ठेवलं. असंच विमलकुंडामध्ये काम्यवनामध्ये 84,000 तीर्थाने आश्रय घेतलेला आहे. स्वतः ते बोधगया म्हणून बिहारमध्ये जे आहे त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर तर्पण केल्यानंतर मृत व्यक्तीला आणि स्नान करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. ते स्वतः गया जे आहे ते काम्यवनामध्ये. आणखीन एक गोष्ट अशी आहे की जेव्हा भगवंत जन्म व्हायचा होता पण झाला नव्हता आणि नंद महाराज यशोदा माता यांना अनेक वर्ष मूल बाळ झालं नव्हतं, असं म्हणतात की नंद महाराज 85 वय झालं त्यांचं, 85 वर्ष. माता पण अशीच म्हातारी झाली पण पुत्रप्राप्ती नाही. त्यांनी नवस केला होता की आम्ही 4 धामची यात्रा करू, जर आम्हाला पुत्रप्राप्ती झाली तर आम्ही 4 धाम यात्रा करू. 4 धाम म्हणजे कुठचे? द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि बद्रीनाथ करू, किंवा बद्री, केदार, जमुनोत्री, गंगोत्री. मला वाटतं ते बद्री, केदार, जमुनोत्री, गंगोत्रीचा त्यांचा वादा होता. आणि यथावकाश ते गोकुळात गेले नंदगावमधून, तिकडे त्यांना पुत्रप्राप्ती झाली, मध्ये परत नंदगावात आले आणि मूल मोठं पण झालं. तेव्हा एकदा परत बाबा निघाले. बाबा कुठे निघालात तुम्ही? अरे तू जेव्हा झाला होता ना तेव्हा मी नवस केला होता की तू झाला म्हणजे पुत्र झाला की आम्ही 4 धामची यात्रा करू, असा आमचा नवस होता. तो फेडणं आवश्यक असतं, दिलेलं वचन पाळणं आवश्यक असतं. परत आपला बालक नाराज, परत चालले फिरायला, का असं करता पुन्हा पुन्हा? डोळे बंद करा बघू. सगळ्या डोळे बंद केले. हां, आई, बाबा, मोठे मोठे ग्वालबाल, सगळे काका, मामा, सगळे जे मोठे मोठे पुरुष होते सगळे, सगळ्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले डोळे उघडा बघू. आणि डोळे उघडले तर सगळे लोक बद्रीनाथ केदारमध्ये होते. कुठे? तिकडे नाही, त्यांना इथे प्रकट केलं. हां, बाहेर जायची आवश्यकता नाही, बाहेर जायचं नाही, बाहेर जायची योजना बनवायची नाही. साक्षात बद्रीनाथ, साक्षात केदारनाथ, यंगोत्री, जमुनोत्री सर्व तिथे प्रकट केलं, डोळ्यासमोर प्रकट केलं. आता करा स्नान, करा दर्शन. सगळ्यांनी मनसोक्त स्नान केलं, गंगेमध्ये, मंदाकिनीमध्ये, अलकनंदामध्ये, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री उगम पाहिला, जमुनोत्री, जमुनीचा उगम पाहिला. सर्व ठिकाणी स्नान केलं आणि सगळं दान पुण्य करून धन्य झाले. कुठे? आपल्याच घरी. किती बघा, किती भाग्य आहे. आज पण आहे तिकडे, असं नाही की तेव्हा फॉर टाईम बिईंग काही वेळाकरता प्रकट केलं, बाबांकरता परत पाठवून दिलं, असं नाही. आजही. आणि त्याचं महात्म्य कसं आहे, वृंदावन धाम जे ते अतिशय कृपाळू आहे, अतिशय कृपाळू. कसं? बद्रीनाथ जे आहे ना ते इतक्या उंचावरती आहे, माहिती आहे तुम्हाला. केदारनाथ जे आहे तिकडे बस जिथे पोचते त्याच्यानंतर तुम्हाला 11 ते 12 किलोमीटर चालून चढणं आवश्यक असतं. गंगोत्री जे आहे ना, गंगोत्री तिकडे 19 किलोमीटर चालणं आवश्यक असतं. सगळं आम्ही केलेलं आहे महाराजांबरोबर. असंच केदारनाथ, असंच बद्रीनाथ, गंगोत्री, जमुनोत्री. आणि जमुनोत्री तर किती उंचावरती आहे, बापरे. हवामध्ये, हवेमध्ये ऑक्सिजन कमी असतो, दाब कमी असतो, धाप लागते, कष्ट होतात. बर्फावरून जे सूर्यकिरण परावर्तित होऊन आपल्याकडे आपली त्वचा जाळतात, ते स्किन बर्न्स होतात. थंडी प्रचंड असते तरी पण सनबर्न होतात. का? कारण डायरेक्ट इतक्या आपण उंचावरती असतो तर सूर्यप्रकाश जाळतो आपल्याला तिकडे. अशा प्रकारचा भाव, खूप कठीण असं तिथे जीवन आहे तिकडचं. दर्शन करणं पण कठीण आहे. पण हे कसं, तुम्ही 10 मिनिटांमध्ये चढून वरती पोचू शकता, इतक्या लहान आकाराचा केदारनाथ पर्वत तिकडे प्रकट केलेला आहे. बद्रीनाथ पण तसाच आहे. आणि तेवढी थंडी पण कडाक्याची नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जे कष्ट तुम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, जमुनोत्री, गंगोत्री दर्शन करण्याकरता घ्यावे लागतात, त्यातला 1% पण कष्ट न घेता तुम्ही त्या धामामध्ये दर्शन करू शकता काम्यवनामध्ये. आणि ॲडिशनल बेनिफिट काय, जर तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ दर्शन जर काम्यवनामध्ये केलं तर तुम्हाला त्या धामाचं दर्शन केल्यानंतर जो लाभ मिळणार आहे त्याच्याबरोबर कृष्णाचं प्रेम आणि भक्ती पण बोनस म्हणून लाभणार आहे. यमुना कशी, ती यमुनोत्रीवरून निघते आणि खूप मोठा प्रवास करत करत वृंदावनात प्रवेश करते. जोपर्यंत ती वृंदावनात प्रवेश करत नाही तोपर्यंत तिच्या जलामध्ये स्नान केल्यावरती पाप पुण्य नष्ट होऊन जातं, पुण्य पण नष्ट होतं, ध्यानात ठेवा. केवळ पाप नव्हे, आणि टेक्निकली जर विचार केला तर पुण्याहून पाप कधी चांगलं? अरे हे काय म्हणता तुम्ही? कारण पाप जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं दुःख होतं परिणाम म्हणून, आणि त्या दुःखामध्ये भगवंताची आपण आठवण करू शकतो. पण पुण्य केलं तर सुख मिळतं, सुख मिळालं की भगवंताला आपण विसरून जातो. भोग प्राप्ती झाली, मनाची इच्छा पूर्ण झाली, आनंदमय गोष्टी मिळाल्या, वस्तू मिळाल्या, तर आपण भगवंताला आठवण करायला वेळ कुठं असतो? भोगामध्ये एवढं लिप्त झाल्यानंतर वेळ कुठं असतो? तर वृंदावनाच्या बाहेर जमुने स्नान केलं तर पाप पुण्यातून मुक्ती, पण ज्यावेळी ती जमुना वृंदावनात प्रवेश करते आणि आपण जर वृंदावनात स्नान केलं तर पाप पुण्य निवृत्ती आणि कृष्ण प्रेम भक्ती प्राप्ती होते. अशा प्रकारे जितके जितके तीर्थ आणि धाम वृंदावनात आश्रय घेऊन निवास करतायत त्या सगळ्यांचं दर्शन केल्यानंतर त्यांचा लाभ मिळतोच, त्याच्याबरोबर प्रेम आणि भक्ती पण प्राप्त होते. तसं हे वृंदावन धाम, त्या काम्य वनामध्ये रामेश्वर पण आहे, सेतुबंध पण अजूनही आहे, दर्शन देतोय तिथे, सागर आहे, श्रीलंका आहे. असंही वृंदावन धाम जे आहे ते अनंत वनांनी समृद्ध आहे. हं, आणि त्याच्यामध्ये 137 प्रमुख वन आहेत. त्या वनांचं असं विभाजन आहे, एक म्हणजे वन, दुसरं उपवन, तिसरं प्रतिवन, चौथं अधिवन. असे चार प्रकारची वनं आहेत. जसं बरसाना जे आहे ते अधिवन आहे, नंदवन जे आहे ते नंदगाव जे आहे ते अधिवन आहे, वृंदावन जे आहे ते वन आहे, आणि बाकी मानिंगीत वन आणि दुसरे वन आहेत ते उपवन आहेत. असं हे पूर्ण वृंदावन जे आहे ते सजलेलं आहे. तर त्या 137 वनांमध्ये सुद्धा 108 वनं जी आहेत ते भगवंताला अतिप्रिय आहेत, लीला करण्याकरता त्यांना ती खूप आवडतात. आणि त्या 108 वनामध्ये सुद्धा जी 12 वनं आहेत ती भगवंताला अतिप्रिय आहेत. आणि त्या 12 वनांचं असं विभाजन आहे की त्याच्यामधून यमुना वाहते, आणि यमुनेच्या पूर्वेकडे 5 आणि पश्चिमेकडे 7 अशी ती 12 वनं निर्माण होतात. आणि त्या 12 वनामध्ये श्री वृंदावन धाम भगवंताला अतिप्रिय आहे. आणि त्या वृंदावनामध्ये जमुना आणि गोवर्धन उपस्थित आहेत, एक भाग आहे त्याचा. आजचं जे वृंदावन आहे ते मथुरेहून 11 किलोमीटर दूर आहे आणि काही परिघामध्ये व्यापलेलं आहे, परंतु खरं जे शास्त्रीय वृंदावन आहे त्या वृंदावनामध्ये बरसाना, गोवर्धन, नंदगाव, जमुना हे सगळं त्याच्यामध्येच आलेलं आहे. ते 20 कोस क्षेत्रफळामध्ये पसरलेलं आहे. एकूण वृंदावन धाम 84 कोसामध्ये पसरलेलं आहे, त्यामधलं 20 कोस जे आहे ते वृंदावन आहे. ॲक्च्युली सगळ्यात आवडतं वन आणि त्याच्यामध्ये गोवर्धन आहे, तर त्या वृंदावनाहून अधिक प्रिय गोवर्धन आहे. आणि त्या वृंदावनाच्या मध्ये असलेला गोवर्धन, अतिप्रिय गोवर्धनामध्ये सुद्धा राधाकुंड श्यामकुंड जे आहे ते अतिप्रिय भगवंताला आहे, सर्वोच्च प्रिय. आणि तेवढंच प्रिय बरसाना आणि नंदगाव पण आहे. तर असंही जे वृंदावन धाम आहे ते 12 वनामध्ये विभागलेलं आहे. आणि त्यातले जे पश्चिमेकडे वन आहेत त्याची नावं अशी आहेत, मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन, खदीरवन आणि वृंदावन. हे जी वनं आहेत ती पश्चिमेकडे आहेत, 7 वनं. आणि उरलेली जी 5 वनं आहेत ती अशा प्रकारे आहेत, भद्रवन, भांडीरवन, बेलवन, लोहवन आणि महावन. मला लिहून घ्यायचं आहे का? पहिलं पश्चिमेकडची मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन, खदीरवन आणि वृंदावन. आणि पूर्वेकडे यमुनेच्या प्रवाहाच्या पूर्वेकडे भद्रवन, भांडीरवन, बेलवन, लोहवन आणि महावन. महावन अर्थात गोकुल. तरी भगवंताची अतिशय आवडीची वनं आहेत आणि त्या प्रत्येक वनामध्ये भगवंताने लीला केलेल्या आहेत. तर आता आपण आज प्रथम कुमुदवन याची चर्चा करूया. हे कुमुदवन जे आहे ते मथुरेजवळ आहे आणि मथुरेमध्ये मधुवन आहे, तालवन आहे आणि तिकडून 2 किलोमीटर अंतरावरती कुमुदवन आहे. कुमुद याचा शब्दाचा अर्थ असा होतो की फूल, फुलाचं एक नाव आहे कुमुद. तर ह्या कुमुदवनामध्ये कुमुदिनी कुंड आहे आणि विहार कुंड पण आहे. आणि हे कशाकरता प्रसिद्ध आहे, तर या ठिकाणी भगवंतांनी गौचारण केलेलं आहे, म्हणजे आपल्या ग्वाल बाल मित्रांना घेऊन, सवंगड्यांना घेऊन, गायींना घेऊन त्यांनी इथे गौचारण केलेलं आहे. आणि आपल्या सवंगड्यासोबत अतिशय आनंदमय असा खेळ त्यांनी इथे खेळलेला आहे. आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, फन अँड फ्रॉलिक, म्हणजे अतिशय बालकांनी एकत्र येऊन निरनिराळ्या प्रकारचा खेळ तिथे खेळलेले आहेत. आणि ह्या कुंडामध्ये आपल्या मित्रांना घेऊन भगवंतांनी उड्या मारलेल्या आहेत, त्याच्यात पोहलेले आहेत, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जाऊन पाण्यातले खेळ, जलक्रीडा केलेले आहेत. असं हे सुंदर वन आहे. आणि ह्या कुंडांमध्ये मनसोक्त डुंबून, मनसोक्त पोहून, मनसोक्त उड्या मारून, निरनिराळे खेळ खेळून, जेव्हा मनसोक्त मन तृप्त झाल्यानंतर मग भगवंत आपल्याला चरलेल्या चरायला गेलेल्या गायींना ते हाक मारतात, कधी बासरी वाजवून, कधी बोलावून नावाने, कधी निरनिराळे वाकुल्या करून, कधी कधी पुंगे वाजवून, अशा प्रकारच्या अनेक प्रकारे अनेक विध पद्धतीने भगवंत आपल्या गायींना बोलवतात. आणि मग येऊन ह्या कुमुदिनी कुंडामध्ये भगवंत आपल्या गायींना पाणी झाडतात, पाणी पाजतात. त्याच्यानंतर स्नान करून पवित्र होऊन बाहेर आल्यानंतर सगळे ग्वाल बाल मित्रमंडळी ह्या वनातल्या कुमुदिनी नावाच्या फुलांनी आपला श्रृंगार करतात, माळा बनवतात, हां, गळ्यामध्ये, डोक्यावरती, हातावरती, बाहूवरती, बाजूवरती, मनगटावरती एकमेकांना घालतात, श्रीकृष्णाला घालतात, बलरामांना घालतात आणि एकमेकांना सुंदर सुशोभित करून मग ते तिकडून निघतात. कधी कधी श्रीकृष्ण भगवंत आपल्या मित्रांना इथे घेऊन येतात, हां, आणि अचानक आपल्या मित्रांपासून गायब होतात, अदृश्य होतात. कधी कधी अदृश्य होतात, कधी कधी त्यांच्या दूर जाऊन स्वतः लपतात, गुप्त ठिकाणी जाऊन. का लपतात, त्याचं कारण काय? चांगला खेळ चालला आहे, नदी उड्या मारतायत, गायींना बोलवतायत, पाणी पितायत, एकमेकांना श्रृंगार करतायत, अचानक गायब व्हायचं कारण का? कारण भगवंताच्या मनामध्ये सारखी राधा आणि गोपींची आठवण येत असते, जास्त जेव्हा आठवण येते तेव्हा ते गायब होतात आणि मग त्यांना बोलवतात, राधाराणी, ललिता, विशाखा, हां, सगळ्या ज्या खास सख्या आहेत त्यांना बोलवतात आणि त्यांच्याशी मग लीला करतात ह्या कुंडांच्या किनाऱ्याशी. तर त्यांचं हे श्रृंगार लीलाचे पण स्थान आहे आणि हे साख्य लीलाचं पण स्थान आहे. एक साख्य रस आहे, एक आहे माधुरी रस. साख्य रस आपल्या मित्रांबरोबर, सवंगड्याबरोबर, आणि माधुरी रस जो आहे तो गोपींबरोबर, श्रृंगार रस. तर श्रृंगार रसातल्या लीला पण भगवंतांनी ह्या कुमुदवनात केलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी गौचारण, साख्य रस हे पण इथे अनुभवलेलं आहे. म्हणजे बहुत खूप दिव्यभूमी आहे भगवंताची. आणि ह्या जागेचं आणखीन एक महत्त्व असं आहे की कुमुदवनामध्ये जे देवाहुती आणि कर्दमुनी यांचे पुत्र भगवान कपिल देव, हां, तुम्ही कथा ऐकली असेल ना, 3 स्कंदामध्ये ही कथा येते, कशाप्रकारे कर्दमुनी देवाहुतीचा विवाह झाला आणि त्या विवाहाच्या फलस्वरूप त्यांना 9 कन्या झाल्या आणि 10व्या अपत्याच्या रूपाने स्वतः भगवंत कपिल देव ह्या स्वरूपामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि मग यथायोग्य यथाकाळ आपल्या आईला त्यांनी शिष्य बनवून आईला सांख्ययोग दर्शन ऐकवलं. ते कपिलदेव भगवान जे आहेत, त्या कपिलदेव भगवंतांनी कुमुदवनामध्ये येऊन भगवंत श्यामसुंदरांची पूजा केलेली आहे. ती छान गोष्ट आहे बघा, कपिलदेव भगवान त्यांनी कुमुदवनामध्ये येऊन भगवंताची आराधना केलेली आहे. तर असं हे कुमुदवन अतिशय सुंदर आहे, सगळ्या जीवांना पवित्र करणारं आहे, इथल्या लीला भगवंताच्या मनाला शुद्ध करणारे आहेत. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं तर 7 मैलावरती एक येतं वन, त्याचं नाव आहे बाहुला वन. हे बाहुला वन जे आहे ते अतिशय सुंदर वन आहे. हां, ते आजच्या काळामध्ये श्री वृंदावन आणि राधाकुंडच्या मध्ये आहे, अर्ध्या रस्त्यावरती डावीकडे येतं. आपण जेव्हा वृंदावनातून राधाकुंडकडे निघतो त्या ठिकाणी डावीकडे अर्धा रस्त्यावरती येतं. वृंदावन ते जे राधाकुंड आहे ते 28 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यात 10-12-14 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये बाहुलावन येतं. फारसं सध्या म्हणजे काळांतराने ते असं जरा इतकं छान आणि सुंदर दिसत नाही आपल्या दृष्टीला, परंतु पौराणिक दृष्टीने ते अतिशय सुंदर वन आहे आणि त्या वनामध्ये अनेक लीला आहेत. असं म्हणतात की राधाराणी कधी कधी रागवायची कृष्णावरती, साहजिक आहे ना, होतं असं कधी कधी. प्रेमामध्ये मान पण सांगितलेलं आहे, मान अभिमान नव्हे, मान. मान म्हणजे प्रेमाची वृद्धी करण्याकरता म्हणून प्रेमक प्रेमक आणि प्रेयसी जे असतात ते मान करतात. तो मान जेव्हा संपतो त्यावेळी प्रेम वाढतं, प्रेमाची वृद्धी होते. म्हणून मान पण प्रेमामध्ये प्रेमाचा अष्टभागामध्ये एक भाग आहे. तसं म्हणतात की राधाराणी मान करून अनेक ठिकाणी जाऊन बसायची रागवून. कधी मान मंदिरात जाऊन बसायची, कधी मान सरोवरमध्ये जाऊन बसायची, तर कधी कधी बहुलावनमध्ये येऊन बसायची रागवून. एकटीच येऊन बसायची, सगळे शोध घ्यायचे कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. ललिता आणि विशाखा यांच्या सहाय्याने तिला शोधून काढायचे, मग तिकडे कृष्णाला घेऊन यायचे, मग कृष्ण विनवणी करून विनवणी करून त्यांना ते मनवायचे आणि मग नंतर प्रेम लीला करायचे. तर राधाचं हे मान स्थान आहे आणि ज्या ठिकाणी राधाराणी मान प्रकट करते ते स्थान इतर स्थानाहून फार उच्च असतं. कारण मान कशाप्रकारे प्रेम वृद्धी करतं हे सामान्य जीवाला कळू शकत नाही. सामान्य जीवालाच का, गोपाल मित्र जे आहेत त्यांना पण कळत नाही. फक्त काही सख्या ज्या आहेत त्यांनाच हे रहस्य कळून चुकतं की हे काय मान प्रकार काय आहे. तशा प्रकारची मान दिला ज्या ठिकाणी प्रकट होते ते एक उत्कट स्थान म्हणून मानलं जातं. उत्कट कशाकरता, त्या स्थानावरती गेल्यानंतर भक्ताला उत्कट प्रेम भक्तीची प्राप्ती होऊ शकते. जरी आपल्याला नाही कळलं तरीसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर मनामध्ये उत्कट भाव निर्माण होतात. जाणते अजाणते वेळीसुद्धा मनामध्ये असे उत्कट भाव आपण प्राप्त करू शकतो. असं एक राधाराणीचं मान स्थान आहे ते. ह्या वनामध्ये दोन कुंड आहेत, एक संकर्षण कुंड आहे आणि एक मान सरोवर आहे. हे मान सरोवर तेच ठिकाण आहे ज्याच्या किनारी बसून राधाराणी आपलं जे राग किंवा मान व्यक्त करायची. असं म्हटलेलं आहे की जो कोणी व्यक्ती मान सरोवरामध्ये स्नान करेल त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. आणि संकर्षण कुंड जे आहे त्याच्या किनाऱ्यामध्ये एक मोठं मंदिर आहे. त्या मंदिरात कोण कोण आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या कुंडाच्या किनाऱ्याचे जे मंदिर आहे त्यामध्ये अनेक मूर्ती आहेत. एक कृष्णाची मूर्ती आहे, एक वाघाची मूर्ती आहे, एक गायीची मूर्ती आहे, एक वासराची मूर्ती आहे आणि एक ब्राह्मणाची मूर्ती आहे. तर त्याची गोष्ट अशी आहे की एक बहुला नावाची गाय होती वृंदावनामध्ये, हां ह्याच वनामध्ये, जिच्या नावावर ते वन झालेलं आहे बहुला वन. हां तर ती ब्राह्मणाकडे होती गाय. तर एके दिवशी ती जंगलामध्ये चारा खात होती, चरत चरत होती, तिकडनं एक वाघ आला आणि त्या वाघाने तिला पकडली. मै तुझे खा जाऊंगा. तर गाय म्हणाले की हरकत नाही, तुमचं मी भक्ष्य आहे, तुम्हाला पकडलेलं आहे. माझी एकच इच्छा आहे की माझं बाळ जे आहे वासरू ते घरी आहे, त्याला मी दूध पाजून येते. तर वाघ पण तयार झाला, ठीक आहे. तर वाघ तिथे वाट बघत राहिला, गाय घरी आली आणि वासराला म्हणाली, बाळा मनासोबत दूध पिऊन घे आज, कारण माझी वाघ वाट बघतोय, त्यामुळे पुन्हा काही येणार नाही मी, म्हणून तू कृपा करून दूध पिऊन घे. तर वासरू म्हणाला, मी दूध नाही पिणार, तुझ्याऐवजी मी जाणार वाघाला खाण्या वाघाने खाण्याकरता, म्हणून वाघ मला खाऊ देत. आणि हा संवाद जो आहे तो ब्राह्मण जो बालक आहे तो पण ऐकत होता. तो म्हणाला की तुम्ही दोघांनी जायचं नाही, मी जाणार, तुमचा पालन करता रक्षण करता मी आहे, माझं कर्तव्य आहे तुम्हाला वाचवणं, तुम्ही दोघंही नका जाऊ. वासरू काय दूध पित नाही, मला काय जाऊ देत नाही, मी जाणार आणि मी वाघाला बक्षा होणार. असं म्हणत वाद करता 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 हे तिघही पोचले वाघाजवळ. वाघाला हवी होती एक गाय, आता मिळणार तीन. आणि तिकडे पण वाघासमोर वाद सुरू झाला यांचा, मी पहिला मी पहिला मी पहिला, तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही. प्रत्येक मनुष्य प्रत्येक जीव या कथेमध्ये आपलं कर्तव्य अतिशय उत्कृष्टपणे पार पडत आहे. आणि सत्य, हां गाय पुन्हा आली तिथे, तर वाघाला फसून पळून नाही गेली. वचन पाळणं किती आवश्यक असतं मनुष्याला, शब्द आणि वचन पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये एक फार मोठा गुण आहे हा, सत्यवचनी. तर गाय दूध पाजून पुन्हा येणार होती, वासरून दूध नाही पाहिलं की माझी आई जर मरणार असेल तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे, मीच मरायला तयार आहे. आणि मालक म्हणतो की हे माझे परिवारातले सदस्य आहेत, म्हणजे कुटुंबजन आहेत, माझी मंडळी कुटुंबातली आहे ती. पूर्वीच्या काळामध्ये केवळ मनुष्य आपले कुटुंबजन नसायचे, शेळ्या बकऱ्या मेंढ्या हां गाय वासरू हे हरिण जितके प्राणी घरात पाळायचे सगळं कुटुंब म्हणून त्यांना माळायचे मानायचे. आणि त्या सगळ्यांना प्रथम भोजन करून मग म्हाताऱ्या कुत्र्यांना आपल्या घरच्या बाळगोपाळांना आणि बायकोला सगळ्यांना भोजन करून मग घरचा मालक लास्ट जेवण करायचा. अतिथींना बोलवून कोणी ऐका भुकेला आहे का, कोणी भुकेला आहे का, कोणी भुकेला आहे का, असं तीन वेळा आरोळे देऊन जे कोणी घरी येईल त्यांना खरोखर जेवायला घालून मग घरचा मालक जेवण करायचा. प्रत्येक वेळी असं नाही की फक्त दसऱ्याला आणि दिवाळीला असं नाही, दररोज. अगदी अलीकडे आपले जे आहेत प्रभुपादजी त्यांचे बाबा पण करायचे असं, दररोज आपल्या वस्त्र दुकानातून यायचे, त्यांचा वस्त्रांचा बिझनेस होता. दुपारी घरी यायचे आणि दाराबाहेर जाऊन बोलवायचे, कोणी आहे का उपाशी, कोणी आहे का उपाशी, कोणी साधूजन आहे का, कोणी भक्तजन आहे का. आणि मग रोज दोन चार पाच सहा माणसं घरी यायची, त्यांना जेवू घालायचं, त्यांचा गोडगोड त्यांच्याकडनं उपदेश ऐकायचे. मग मुलाकरता आशीर्वाद मागायचा की माझ्या मुलाला आशीर्वाद द्या की चांगला हा भक्त होऊ दे राधाराणीचा. आणि मग आपण जेवण करायचं, मग परत धंद्यावर जायचं. हे आत्ता आत्ताची गोष्ट, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फक्त तेव्हाचे काय सांगायचं, हां तर मला काय म्हणतो ब्राह्मण की माझं हे कुटुंब मंडळी आहेत, त्यांच्यावर संकट आलेलं आहे, त्यांनी मरता कामा नये, मी मरेन, माझा जीव त्याच्याकरता मी द्यायला तयार आहे, असा तिकडे वाद घालला एकमेकांशी. अहम अहमिका म्हणजे मी आधी मी आधी मी आधी, तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही. तर हे तिघांचा जो भाव आहे हे पाहून श्रीकृष्ण भगवंत तिकडे प्रकट झाले. श्रीकृष्ण भगवंत कुठे प्रकट होतात, ज्या ठिकाणी मनाची प्रामाणिक भूमिका असते, ज्या ठिकाणी प्रेम असतं, ज्या ठिकाणी त्याग असतो, ज्या ठिकाणी कुटुंबाच्या पद करता विवंचना असते, काळजी असते, संरक्षण भावना असते, तिकडे कृष्ण नेहमी असतात आणि प्रकट पण होतात. तर अशा या दिव्य लीलास्थळी त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत प्रकट झाले. आणि श्रीकृष्ण भगवंताला पाहिल्यावर लगेच वाघाचं हृदय परिवर्तन झालं आणि वाघाने ठरवलं आज खाना कॅन्सल. कारण तो बघतोय ना वाघ, पण दिव्य धाम आहे, भगवत दर्शन आहे, भगवान भगवंताच्या शुद्ध भक्तांमधला जे वार्तालाप आहे ते पण तो ऐकतोय ना. जेव्हा आपण भगवंताबद्दल आणि भगवंताच्या भक्ताबद्दल जेव्हा बघतो वाचतो आणि समजतो त्यावेळी हृदय परिवर्तन होतं. म्हणून या जीवनामध्ये भगवंताबद्दल आणि भगवंताच्या भक्तांबद्दल दिला श्रवण करणं अतिशय आवश्यक आहे. ते श्रवण केल्यामुळे अनायासी हृदयामध्ये परिवर्तन होऊन भगवंताच्या भक्तीचं बीज जे आहे ते अंकुरित होऊन प्रफुल्लित होतं. अशा प्रकारे वाघाचं हृदय परिवर्तन आणि सगळ्यांचे जीव वाचले आणि सगळ्यांवरती भगवंतांनी कृपा केली. तर ही लीला जी आहे ही बहुलावन झाली आणि त्यामुळे त्या वनाला नाव दिलं गेलं बहुलावन, अतिशय उत्कृष्ट वन. तर या वनातली तिसरी लीला जी आहे ती अशी आहे, श्री चैतन्य महाप्रभू श्री राधाराणी आणि गोपींच्या प्रेमाने प्रभावित होऊन त्या प्रेमाचं रहस्य काय हे जाणून घेण्याकरता म्हणून स्वतः श्रीकृष्णाने चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेतला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्या मध्ये जे प्रेम आहे त्यामध्ये राधाराणी आणि गोपींना जो काही आनंद प्राप्त होतो तो भगवंताला कळत नाही की यांना कसला आनंद प्राप्त होतो. माझी भक्ती माझं प्रेम माझ्यावर प्रेम करून सुद्धा दिसतं असं की यांना माझ्याहून अधिक दिव्य अनुभव होतात. तर सर्वज्ञ सर्वज्ञ असून सुद्धा, सर्वज्ञ म्हणजे काय, त्यांना सर्व काही ठाऊक आहे, ते सर्व ज्ञानाचा स्रोत आहेत, सर्व ज्ञान त्यांच्याकडूनच निर्माण होतं, तरीही भगवंताला ही गोष्ट माहीत नसते की राधाराणी आणि गोपी यांच्या मनामध्ये जे काही प्रेम आहे त्या प्रेमापोटी त्यांना काय अनुभव प्राप्त होतो, काय आनंद प्राप्त होतो हे त्यांना माहीत नसतं. म्हणून त्यांनी एक पूर्ण अवतार समर्पित केला ह्या गोष्टी समजण्याकरता, एक वेगळा अवतार घेतला पूर्णपणे. आणि कसा अवतार घेतला, भगवंत म्हणून नाही घेतला अवतार. जेव्हा ते नरसिंह म्हणून आले भगवंत म्हणून आले, राम म्हणून आले मर्यादा पुरुषोत्तम भगवान म्हणून आले, कृष्ण पुरुषोत्तम पूर्ण पुरुषोत्तम म्हणून आले, पण ह्यावेळी ते भक्त म्हणून आले. कारण भक्त झाल्याशिवाय भक्ताला काय आनंद मिळतो हे कसा काय भगवंताला कळणार. मग त्यांनी टोपी बदलली, हा हे आवश्यक आहे खूप. नम्र झाल्याशिवाय भगवंताच्या भक्ती आणि प्रेमाच्या प्रक्रियेमध्ये काय आनंद मिळतो हे भगवंतालाही कळू शकत नाही. म्हणून भगवंताने स्वतः भक्त रूपामध्ये अवतार घेतला. भक्तावतारम भक्ताख्यम नमामी भक्त शक्तिकम, सगळे भक्त बनले, महाविष्णू भक्त बनले, अद्वैताचार्य बनले, बलराम भाऊ भक्त बनले, नित्यानंद प्रभू, राधाराणी सुद्धा स्वतः त्यांचं बघून स्वतः आली, गदाधर पंडित भक्त बनून आली, नारद मुनी आले भक्त बनून. सर्वांनी ही भक्तीची गोडी चाखण्याकरता म्हणून निरनिराळे अवतार घेतले. आणि हे पाहून जितक्या पूर्वीच्या युगामध्ये जितके भगवंतांनी अवतार घेतले होते त्या प्रत्येक अवताराचे काय काय विशिष्ट भक्त आहेत, जसे प्रल्हाद नरसिंहाचे भक्त आहेत, असे प्रत्येक अवतारांचे असे भक्त मंडळी आहेत निरनिराळ्या युगातली. त्या सर्व भक्तांनी निरनिराळ्या युगातल्या भगवंताच्या निरनिराळ्या अवतारांच्या भक्त मंडळींनी सुद्धा ह्यावेळी भक्त म्हणून अवतार घेतला. चैतन्य महाप्रभू आपले परम भगवंत जे आहेत त्यांनी जे अद्भुत रूप धारण केलं आहे आणि ते काय लीला करणार आहे ते बघण्याकरता म्हणून सर्व भक्तांनी अवतार घेतला. तर ह्या अवतारामध्ये भक्त म्हणून भगवंताला वृंदावनाची खूप ओढ होती आणि ते पुन्हा पुन्हा वृंदावनाला यायचा प्रयत्न करत होते. आणि अनेक वेळी जगन्नाथपुरीत असताना त्यांना भक्त म्हणायचे, अहो भगवंत आता नका जाऊ, आता नंतर जा, आता ते रथयात्रा येणार आहे, आता ढोलयात्रा आहे, आता उडनषष्ठी आहे, आता अमुक उत्सव आहे, आता होळी येणार आहे, आता जन्माष्टमी आहे, आता हे होणार आहे, आता प्रत येणार आहे, असं आता नवकलेवर आहे. असं प्रत्येक वेळी वर्षभराच्या एक उत्सवानंतर तेव्हा जायला निघायचे तेव्हा त्याला भक्त मंडळी रोखायचे, थांबाव थांबा जरा थांबा. कारण का, त्यांना चैतन्य महाप्रभूंचा जो विरह आहे त्याची कल्पना पण सहन होती की आपण ह्यांच्याशिवाय राहणार कसे. तरी मग अनेक वर्ष असा प्रयास केल्यानंतर एका वर्षी भगवंतांनी अतिशय तीव्र इच्छेने आपली इच्छा प्रकट केली की आता मी जायचं आहे मला. मग ते म्हणाले, काही दुकानात घेऊन तर जा की आम्ही सगळे तुमच्यावर येतो. पूर्ण जगन्नाथपुरी निघाले यांच्याबरोबर आणि एवढी जनसमुदाय यांच्या मागे, हे झाले वृंदावनला यांच्या मागे एवढा मोठा जनसमुदाय, मिरवणूक मोठी. तर सनातन गोस्वामी म्हणाले की भगवंता, वृंदावनची यात्रा इतका मोठा जनसमुदाय घेऊन करायची नसते, म्हणजे तुम्ही अशी महान स्थिती प्राप्त करून जाणं योग्य नाही, तुम्ही एकटे जा, एखाद दोन भक्त बरोबर घेऊन जा आणि यक्कश्चित म्हणून जा, गाजावाजा करून नका जाऊ. तर भगवंत देखील नम्रपणे आपल्या भक्ताची आज्ञा पालन करतात आणि पुन्हा फिरतात, सगळे लोक माघारी फिरतात. आणि एक दिवशी नकळ त्यांच्या केवळ बलभद्र भट्टाचार्य आणखी एका भक्ताला घेऊन गुपचूप निघून जातात मध्यरात्री आणि आडनिड्या वाटेतून. आणि मग दर मदत करत 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 ते वृंदावनला पोचतात. आणि ते ज्यावेळी मथुरेला पोचतात चैतन्य महाप्रभू बेशुद्ध पडतात. श्री वृंदावन धाम मला प्राप्त झालं, ज्या ठिकाणी कृष्णाने लीला केली, ज्या ठिकाणी राधाकृष्णाने आपली लीला प्रेमलीला प्रकट केल्या, अनंत लीलेने जगाला मोहित केलं, ते स्थान मला प्राप्त झालं असं भक्त अवतारामध्ये असलेल्या भगवंताला वाटून ते बेशुद्ध झाले, भाव विभोर झाले, पुन्हा जागृत झाले आणि ह्या वनामध्ये आले. कुठच्या वनामध्ये आले? कुठच्या वनामध्ये आले? बहुला वनामध्ये. हां, प्रसंग विसरायचा नाही, सूत्र धरून ठेवायचं व्यवस्थित. तर असं वर्णन आलेलं आहे की ज्या क्षणी भगवंत बहुला वनामध्ये आले त्याचं वर्णन जे आहे ते चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 17 ह्यात वर्णन केलेलं आहे. आल्या आल्या भगवंतांनी बोलणं सुरू केलं, पुकारणं सुरू केलं, कोथाय कृष्णा कोथाय कृष्णा, कृष्ण कुठे आहे कृष्ण कुठे आहे असं म्हणून त्यांनी पुकारणं सुरू केलं. त्यांचा अति आनंद भाव विभोर अवस्था पाहून चर अचर सृष्टी जी आहे ती पुलकित झाली. कशी? झाडं जे झाडं ती थरथर कापायला लागल्याची शाखांसहित, हां, आणि काही झाडांची पानं अशी घळून पडली. प्रथम ती पानं अशी उभी राहिली रोमांच्याप्रमाणे, मग ती पानं झडून गेली आणि काही झाडं स्वतः भगवंताला दंडवत प्रणाम केला त्याने असा धराशायी झाले. ते म्हणजे स्वतःहून स्वेच्छेने ते जे उभे असतात ते पादप म्हणजे जे पायातून अन्न ग्रहण करतात असे वृक्षवल्ली ते जमिनीवर उभे असतात त्याने आडवे झाले दंडवत प्रणाम या भावनेने. वृक्षवल्ली सुद्धा हे दृश्य काय असेल कल्पना करा. सगळं चराचर जे आहे ते सगळी झाडं जी आहेत वेली वृक्ष लहान पौधे जे काय सगळं आहे ते सगळे ताट झाले. आधी पानं पानाशी उभी झाली मग ती गळली, मग काही झाडांनी आपली फुलं भगवंताच्या चरणाशी अर्पण केली, काही फळ झाडांनी आपली फळं जी आहे ती भगवंताला अर्पण केली. जाईल ते झाडं अशी भगवंतासमोर अशी पाया पडतात झाडं भगवंताला. त्याच्यानंतर मोर पोपट कोकिला चारवाक निरनिराळे पक्षी एकत्र झाले आणि आपापल्या आवाजाने अतिशय काव्यमय दृष्टीने भगवंताचं गायन करू लागले, गुणगायन करू लागले, गुणगान. आणि ते आजकालचे पक्षी नाहीत, ते श्री वृंदावन धामचे पक्षी होते. मोर असं म्हणतात की पंचमध्वनी, या पंचमध्वनीमध्ये भगवंत बासरी वाजून रास लीला रचतात, त्या ध्वनीमध्ये सगळ्या पक्ष्यांनी गायन केलं, खास करून मोराने. आणि त्यांचं ते गायन ऐकून भगवंत महाविभोर झाले चैतन्य महाप्रभू, आणि त्यांनी त्या गायनाबरोबर नृत्य देखील केलं खास करून मोराने. त्याच्यानंतर गायी ज्या आहेत त्या वनामध्ये चरणाऱ्या काही ग्वालबाल होते गोपाळ, त्यांच्याबरोबर गायी होत्या. ज्या क्षणी भगवंत त्या वनात प्रवेशित झाले सगळ्या गायी धावत धावत आल्या, आपले कान उंच करून शेपटी उंच करून डोळे मोठे मोठे करून धावत 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 भगवंताकडे आले आणि ते भगवंताच्या अंगाला चाटू लागले, मागून फुडून पायाशी हाताशी चरणाशी जाऊन जाऊन भगवंताला चाटू लागले. आणि भगवंताला सोडीनात भगवंताकडे पाहत राहिले. काही गायी ज्या होत्या त्या आपल्या वासराला दूध पाजत होत्या. जेव्हा भगवंताचा आवाज ऐकू आला त्यांना त्यावेळी त्यांनी गवत खाणं सोडून दिलं, त्यांचा जबडा जो आहे तो उघडा पडला, अर्ध खाल्लेलं गवत आणि अर्ध गवत खाली पडतंय. अशा पद्धतीने त्यांच्या मुखातला जो प्रसाद आहे गायींचा तो भूमिदेवी प्रसाद करू लागली. वासरू जे दूध पित होतं ते पण जबडा आवासून उभं राहिलं, दूध काही तोंडामध्ये आणि तोंड आवासून आणि काही दूध जे आहे ते जमिनीवरती पडतंय, शेपटीवर कानवर डोळे मोठे मोठे तोंड उघडं. अशा दिव्य अवस्थेमध्ये गाय वासरं आली. अतिशय भावविभोर होऊन ते भगवंताकडे एकटक पाहू लागले, भगवंतांना आलिंगन देऊ लागले, मिठ्या मारू लागले, झाडांना वेलींना फुलांना गायींना वासरांना. आणि ते पुढे जायचा प्रयत्न करत होते पण गाय वासरं त्यांना सोडत नव्हती. अशा वेळी अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांच्या गोपाळांनी त्यांना गायींची अलग वेगळ्या गोळ्या केला. त्यानंतर पुन्हा पुन्हा चैतन्य महाप्रभू बेशुद्ध झाले, त्या भूमीच्या रजामध्ये रजकणामध्ये लोटपोट झाले, लोळण घेतली त्यांनी, पुन्हा जागृत झाले. आणि त्यानंतर अचानक जेव्हा ते उभे राहिले ते एका झाडाच्या फांदीवरती एक पोपट आणि एक मैना बसली होती. आणि अचानक ते झाडाच्या फांदीवर बसलेली जी पोपट मैना होती ते चैतन्य महाप्रभूंच्या बोटावरतीवर बसले. एकाच बोटावरती पोपट आणि मैन्यावर बसले आणि त्यांचा सुंदर संवाद जो आहे त्यांनी श्रवण केला. पोपट काय म्हणतो, आमचा जो कृष्ण आहे तो अतिशय सुंदर आहे. मैना म्हणते, बरोबर आहे, पण तो सुंदर तेव्हाच आहे जेव्हा त्याच्याबरोबर आमची राधाराणी असते. मग तो म्हणाला, पोपट म्हणाला की आमचे श्रीकृष्ण फार सुंदर बासरी वाजवतात. तो मैना म्हणते, अगदी खरं आहे, परंतु ती बासुरी त्याला वाजवायला राधेने शिकवली आहे. आणि जेव्हा राधाराणी त्यांच्याबरोबर असते तेव्हाच त्या बासुरीतून अतिमधुर स्वर प्रकट होतात जे चराचराला व्यापून टाकतात आणि व्याकुळ करतात. मग पोपट म्हणतो, आमचे श्रीकृष्ण जे आहेत श्यामसुंदर ते नटराज आहेत, इतकं सुंदर नृत्य करतात की कोणीही तुलना करू शकत नाही. सारी म्हणते, म्हणजे मैना म्हणते की हे नृत्य जे आहे ते तुमच्या कृष्णाला राधाराणीने शिकवले आहे. जमुनेच्या किनारी कदंबाच्या छायेखाली राधाराणीने धडे घेतले आहेत कृष्णाकरता. आणि कृष्ण एवढे चतुर आणि एवढे चालाक की राधेचा संघ जास्त वेळ मिळावा म्हणून ते मुद्दामच चुकीचे पावलं टाकायचे, गलत कदम. आणि राधाराणी खूप भोळी आहे, अरे तुला कसं येत कसं नाही, तुला मी किती वेळ शिकवलं तुला येत का नाही, तर हे मुद्दाम चुकीचे पावलं टाकायचे. नंतर त्याला कळतं की माझं सान्निध्य जास्त वेळ लाभावं म्हणून हे मुद्दाम असं करतायत, म्हणजे राग व्हायची आणि मध्ये गुण जायची. तरीही राधाराणीने यमुनेच्या किनारी कदंबच्या छायेमध्ये श्रीकृष्णाला नृत्य शिकवलंय असं ती मैना सांगते पोपटाला. अशा प्रकारे बराच वेळा संवाद चालतो आणि तो संवाद जो आहे आपल्या बोटावरती पोपट आणि मैनाला घेऊन चैतन्य महाप्रभू ऐकतायत. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत की फक्त कृष्ण आणि राधाराणी नव्हे, कृष्ण आणि गोपी नव्हे, पण वृंदावनातले पक्षी पशु वृक्ष वेली हे सर्वच लोक श्रीकृष्ण प्रेमामध्ये किती लिप्त आहेत, किती भाव विभोर आहेत याचा अनुभव चैतन्य महाप्रभू घेतात. ज्या कारणाकरता त्यांनी अवतार घेतला होता त्याचा मृत्यूमंत अनुभव चैतन्य महाप्रभू घेत आहेत आणि दिव्य अनुभव त्यांना या बहुलावनामध्ये प्राप्त झाला. असा हे बहुलावन अतिसुंदर वन ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला आपण बघितलेल्या आहेत. तर आणखीन एक वनाची चर्चा करूया, पुढची वनाची चर्चा आपण दुपारी करूया. हां, तर पुढचं वन जे आहे ते त्याचं नाव आहे भद्रवन. आणि हे भद्रवन जे आहे ते यमुनेच्या कुठच्या बाजूला आहे, यमुनेच्या पूर्वेला आहे. हां, तर भद्रवन जे आहे, भद्र म्हणजे पवित्र शुभ शुद्ध त्याला म्हणतात भद्र. आणि आमचे बलराम भाऊ जे आहेत त्यांचं पण एक नाव आहे बलभद्र. तर बलभद्राला हे खूप अतिशय प्रिय वन आहे म्हणून त्याचं नाव भद्रवन ठेवलेलं आहे. आणि ते अतिशय पवित्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ते एक वृंदावन एक स्थान आहे त्याचं नाव आहे नंदघाट. आणि ते भयगाव ह्या ठिकाणी आहे. आणि भयगाव हे ते स्थान आहे ज्या ठिकाणी नंद महाराज अंबिकाच्या उत्सवाच्या दिवशी जेव्हा नदीमध्ये स्नान करायला गेले जमुनेच्या त्यावेळी वरुण देवाच्या सैनिकांच्या दृष्टीने म्हणजे वरुणदेवाच्या पहारेकरी त्यांच्या दृष्टीने त्यांच्या गणिताप्रमाणे सूर्यास्त होऊन गेला होता. म्हणून सूर्यास्तानंतर स्नान केलं नदीमध्ये म्हणून वरुण देवाच्या पहारेकऱ्यांनी नंद महाराजांना अटक केली आणि ते नदीखाली राजाकडे बंदी म्हणून त्यांना घेऊन गेले. त्याला म्हणतात ते स्थान जे आहे त्याला म्हणतात नंदघाट. हां, भयगाव. भयगाव का म्हणतात, कारण नंद महाराजांना आपल्या नेत्याला अटक करून घेऊन गेले कोणतरी दिव्य माणसं पहारेकरी म्हणून सगळ्यांच्या मनात भय उत्पन्न झालं म्हणून भयगाव. मग श्रीकृष्ण आणि बलराम त्या जमिनीच्या खाली तळाशी गेले, वरुण देवाच्या राज्यामध्ये गेले आणि तिकडे आपल्या आई बाबा आपल्या वडिलांची त्यांनी म्हणजे मुक्ती केली, त्यांना मोकळं केलं. तर हे नंदघाट जे आहे भयगाव त्या ठिकाणी जीव गोस्वामींना रूप गोस्वामींनी एकदा हाकलून दिलं होतं, चालता हो माझ्या संघामधून, तू वृंदावन म्हणे राहण्यात योग्य नाही आहेस, असं म्हणून रूप गोस्वामींनी आपल्या पुतण्याला जीव गोस्वामींना तिकडून घालून दिलं होतं. तर ते नंदगाव म्हणून ते भयगावमध्ये येऊन एका गुफेमध्ये राहत होते, तेच ते गाव आहे भयगाव. मग सनातन गोस्वामींनी येऊन त्यांना तिकडून मुक्त केलं होतं, अशी एक कथा आपल्या चैतन्य चरितामृतात येते. तर हे जे नंदघाट आहे, या नंदघाटापासून 2 मैलावरती हे बलभद्र वन आहे, आणि हे पण कृष्ण आणि बलरामांचं गौचारण स्थळ आहे. त्यांनी फार प्रेमाने या ठिकाणी गाईला आणून गवत चारलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर लीला केलेला आहे. तर ते भद्र सरोवर तिकडे आहे या वनामध्ये. आणि भविष्यपुराणामध्ये म्हटलेलं आहे उत्तरखंडामध्ये, यज्ञस्नान स्वरूपाय राज्य अखंड प्रदे तीर्थराज नमस्तुभ्यम भद्राख्य सरसे नमः. भविष्यपुराण म्हणते की हे भद्र सरोवर, हे तीर्थराज, तुम्हाला माझा प्रणाम आहे. तुम्ही साक्षात यज्ञ आहात आणि तुमच्या संघाने, तुमच्या दर्शन केल्याने, तुमच्या धवनामध्ये प्रवेश केल्याने, सेवा केल्याने अखंड राज्य प्राप्त होतं. याचा अर्थ काय होतो? आपण राजा बनतो असं नाही. अखंड पद म्हणजे ते स्थान ज्या स्थानावरून मनुष्य पदच्युत होत नाही, म्हणजे गौलोक वृंदावन. हे स्थान प्राप्त केल्यानंतर पुन्हा यद गत्वा न निवर्तन्ते तद धामम परमम मम, हे स्थान द्यायची शक्ती या वनामध्ये आहे असं याचं म्हणणं आहे. हा तो अन्वयार्थ आहे. हा शब्दाचा अर्थ काय आहे? आपण राजा बनू, हे पवित्र वन तुमची प्रार्थना केल्यावरती मला अखंड राज्यपद प्राप्त होईल. पण हे जागतिक राज्यपद नाही आहे, हे असं पद आहे, अढळ पद, की ज्या पदावरून कोणी पदच्युत होत नाही. तर ही प्रार्थना अशी आहे की तुम्ही साक्षात यज्ञ आहात आणि तुमच्या कृपेने अखंड राज्यपद पदच्युत न होणार ते प्राप्त होतं. आणि जी व्यक्ती ह्या वनामध्ये भद्र सरोवरात स्नान करते त्या व्यक्तीला अमर्याद संपत्ती, सुख आणि कृष्णप्रेम प्राप्त होतं असं भविष्यपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. तशा प्रकारे आपण आज सकाळी काय काय वर्णन ऐकलं? हां, कुमुदवन, बहुलावन, थोडंफार कामेवन, भद्रवन, इतकी वनांची चर्चा आपण केलेली आहे. आणखीन एक छोटंसं वन आपण घेऊया यमुनेच्या पूर्वेकडचं, ते म्हणजे बेलवन. हां, हे बेलवन जे आहे त्या ठिकाणी अनेक बेलाची झाडं होती, म्हणजे जी पानं आपण शंकराला अर्पण करतो त्या पानांचं झाड जे आहे ते बेलफळाचं झाड जे आहे, अशी अनंत झाडं ह्या वनामध्ये आज पण आहेत. आणि ह्या वनाचं महत्त्व असं आहे की जेव्हा श्रीकृष्ण भगवंताने शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा शरद ऋतू आला त्या पौर्णिमेला रास नृत्य केलं, बासुरी वाजवली मध्यरात्री, सर्व गोपींना बोलवलं आणि रास नृत्य केलं. आणि त्याच्यानंतर वृंदावनामध्ये ही रास लीला आरंभ झाली. आणि मग असं एकही स्थान वृंदावनात नाही आहे ज्या ठिकाणी रासलीला घडलेली नाही आहे, परंतु मूळ रासलीला बन्सीवट या ठिकाणी झालेली आहे. तर अशा एका रासलीला होत असताना रासलीलेचा आवाज, ध्वनी ऐकून वैकुंठामध्ये विष्णू भगवंताच्या चरणाशी बसून चरणसेवा करणारी लक्ष्मीदेवी जी आहे तिचंही मन आणि हृदय आकर्षित झालं. आणि लक्ष्मीदेवी म्हणजे पादसेवनम ही जी भक्तीची विधी आहे त्यातली ती आचार्य आहे, प्रमाण आहे, प्रमाण. कधीही भगवंताचे चरण न सोडणारी व्यक्ती म्हणजे लक्ष्मीदेवी, भगवंताची अतिशय प्रिय पत्नी. ऐश्वर्यभाव, वैकुंठ म्हणजे ऐश्वर्यभाव, वृंदावन म्हणजे माधुर्यभाव. तर त्या वैकुंठामध्ये चिरंतन काळापर्यंत, अनंत काळापर्यंत केवळ भगवंताच्या चरणाची भक्ती सेवा करणारी लक्ष्मीदेवी जेव्हा श्रीकृष्णाची रासलीलेमधली बासुरी ऐकते तेव्हा तिचंही चित्त विचलित होतं. आणि विष्णू भगवंताचे चरण सोडून ती रासलीलेमध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून पृथ्वीवरती येते. समजतं मला? पृथ्वी कुठे, वैकुंठ कुठे, विष्णू कुठे, लक्ष्मी कुठे, परंतु जेव्हा भगवंतांनी रास लीलेच्या वेळी बासुरी वाजवली, त्या बासुरीचा आवाज सर्व ब्रह्मांडांचं सर्व आवरण पार करून, नदी विरजा पार करून, ब्रह्मलोक पार करून, विरजा नदी पार करून वैकुंठापर्यंत पोचला, त्याआधी महाविष्णूपर्यंत पोचला. जे महाविष्णू योगनिद्रेमध्ये होते ते पण त्यांनी डोळे उघडले आणि ते मागे पुढे मागे पुढे असे छानपैकी डोळू लागले असं वर्णन दिलेलं आहे. तो दिव्य ध्वनी बासुरीचा जेव्हा पसरला, ह्या पृथ्वी लोकाचं स्वर्गलोकाचं ब्रह्मांडाचं आवरण पार करून महाविष्णूला जागवून तिकडून पलीकडे जाऊन ती नदी आहे भौतिक आणि आध्यात्मिक जगताच्या मध्ये, तिचं नाव नदी विरजा आहे, तिलाही पार करून ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करून ज्या ब्रह्मज्योतीमध्ये अखंड वैकुंठ विराजमान आहेत, अशा वैकुंठामध्ये तो ध्वनी पोचला. इतका प्रभावी ध्वनी. सर्व देवी देवता, सर्व गंधर्व किन्नर यक्ष, ब्रह्मलोकातले निवासी महाविष्णू स्वयं, शिरोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू सगळे इथे भाव विभोर झाले. तसेच विष्णू वैकुंठातले पण विभोर झाले आणि लक्ष्मीदेवी चित्त विचलित होऊन विष्णू भगवंताचे चरण सोडून सर्व अंतर पार करून पृथ्वीमध्ये आली, ज्या ठिकाणी भगवंत त्या रात्री रास नृत्य करत होते. रास मंडल आहे ज्या ठिकाणी नृत्य चालू आहे, त्या ठिकाणी द्वारावरती गोपी उभे आहेत. कारण रास मंडलामध्ये फक्त केवळ श्रीकृष्णाला प्रवेश आहे पुरुष म्हणून, बाकी सर्व स्त्रिया. पुरुष भाव जो आहे तो अहंकारी भाव असतो की मी पुरुष आहे, पुरुष म्हणजे भोगी, स्त्री म्हणजे जिचा भोग घेतला जातो अशी धारणा आहे. कारण म्हणजे संकल्पना अशी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपण सर्व बायकाच आहोत, केवळ बायका बायका नाही आहेत, आपण सर्व स्त्रीभाव स्त्रीभावामध्ये आहोत. कारण आपण सर्वजण भोग्य वस्तू आहोत, भगवंताच्या आनंदाकरता आपण आपलं जीवन समर्पित करायचं असतं. हे भौतिक शरीर स्त्री आणि पुरुष का असेल, आपण ते नश्वर आहे. आपला भाव जो आहे तो भगवंताकरता आहे, आपण भगवंताकरता आहोत. तर हा भाव ज्यांनी ग्रहण केलेला आहे त्या गोपी त्यांनाच फक्त प्रवेश आहे याच्यामध्ये. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, केवळ स्त्री म्हणून प्रवेश होत नाही. ज्यांनी सर्व ऐश्वर भाव त्याग केलाय, स्वामित्व नेतृत्व लीडरशिप, मी नेता मी अधिकारी ही जी भावना आहे, आणि ऐश्वर म्हणजे फार महान महान वस्तू भोग्य वस्तू यांचं ज्यांना सवय लागलेली आहे, श्रीमंती हां बडे जाव, अशा स्त्रीला पण तिथे प्रवेश मिळणार नाही. तर लक्ष्मीदेवी जेव्हा आज जाऊ लागली तर थांबवलं गेलं, नाही तुम्हाला प्रवेश नाही. अरे मी तर स्त्री आहे, एकच पुरुषार्थमध्ये आहे, मी पण एक स्त्री आहे, मला पण भक्ती आहे, भगवंताची प्रेम आहे, मला आज सोडा. तर ललिता म्हणाली की तुम्हाला प्रथम वृंदावनात राहून आमच्या ज्या गवळणी आहेत त्यांच्याबरोबर राहून गायींची सेवा करावी लागेल, त्यांना चारा द्यावा लागेल, त्यांना साफ करावा लागेल, त्यांचं दूध काढावं लागेल, दही मंथन करावं लागेल, लोणी काढावं लागेल, तूप बनवावं लागेल, ते साठवावं लागेल. मग दिवसा जेव्हा जेव्हा गाय शेण टाकेल ते शेण गोळा करावं लागेल, ते शेणी शेण आणि वृंदावनाची जी माती आहे ते एकत्र करून शेण्या बनवून त्या कुठे पहाडावरती पर्वतावरती झाडावरती फांदीवरती सुकवाव्या लागतील. त्या सुकल्यावर गोळा करावं लागतील, एका टोपलीत भरून डोक्यावर घेऊन घरी आणायला लागतील आणि घरी त्या छान ठिकाणी सजवून ठेवायला लागतील. तुम्हाला चुलीवर जेवण करायला लागेल, जमिनीवर बसायला लागेल, चप्पल न घालता फिरावं लागेल. अशा प्रकारची नम्र सेवा केल्यानंतर जेव्हा हा गोपींचा भाव तुम्हाला प्राप्त होईल, नम्रतेचा साधेपणाचा आणि भक्तीचा आणि प्रेमाचा, ऐश्वर शून्य जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये प्रवेश करू शकाल. या सगळ्या ज्या गोपी गवळी आतमध्ये आहेत ना, या सगळ्या रोज आपले हात बरबडतात त्या शेणामध्ये, प्रेमाने एकदम हां त्याच्या शेण्या बनवतात, त्या सुकवतात, कुठचंही काम तुच्छ का असेना त्या मनोभावे करतात कृष्णाकरता. म्हणून त्यांना काही अहंभाव नाही, काही ऐश्वर्य भाव नाही, काही अधिकारी भाव नाही. त्या सगळ्या बायका आतमध्ये आहेत, तुम्हाला आम्ही मनापासून आत प्रवेश देऊ इच्छितो, पण त्या आगीत मला ट्रेनिंग घ्यावी लागेल. तर लक्ष्मी म्हणाले की मी तर लक्ष्मी आहे, वैकुंठाधिपती विष्णू भगवानांची पत्नी आहे, मी राजमाता आहे. वैकुंठ जे आहे ते आमच्याकरता दिलेले आहे, आम्हीच वैकुंठाचे स्वामी आहोत, मी आणि माझे पती. हे काम मी कसं करणार, आमच्या सेविका करतात हे काम सगळी. त्यांना असं उत्तर मिळालं, तुम्ही असाल लक्ष्मी देवी, तुम्ही असाल वैकुंठाधिपतींच्या पत्नी, पण ह्यात जर प्रवेश हवा असेल तर शेण काढावंच लागेल. तर लक्ष्मीदेवाला हे काय हा जो आहे ना प्रस्ताव, तो काय पचला नाही, त्यांना रुचला नाही. मग त्या गेल्या जमुना पार करून, जमुनेच्या ह्या ठिकाणी वृंदावन आहे, तिकडे बन्सीवट आहे, तिकडे मग रासमंडळाचं काम, रासमंडळ आहे, रासनृत्य जे आहे चालू आहे. तिकडून जमुना पार करून त्या बेलवनामध्ये गेल्या आणि रासनृत्यामध्ये प्रवेश मिळावा म्हणून लक्ष्मीदेवीने तपस्या करणं सुरू केलं. आणि असं म्हणतात की आजही तिकडे लक्ष्मीदेवी तपस्या करत आहे, पण आजही लक्ष्मीदेवीला रासनृत्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. का असं? जोपर्यंत ऐश्वर्यभाव आपला नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचं निकट सान्निध्य प्राप्त होत नाही, उत्कट संग प्राप्त होत नाही. भगवंताचा जिथे उत्कट लीला चालू असते तिकडे प्रवेश मिळत नाही. आपण लक्ष्मी का असनात? प्रवेश नाही. साध्या भोळ्या गोपींना प्रवेश आहे, लक्ष्मीला प्रवेश नाही. असं हे वृंदावन धाम आहे. ज्या ठिकाणी ऐश्वर भावनेचा लवलेशही नाही ते वृंदावन धाम, ते रासमंडल, लक्ष्मीलाही प्रवेश मिळाला नाही. आजही जमुनेच्या पलीकडे ते हात जोडून प्रार्थना करते, तपस्या करते, पण प्रवेश नाही. म्हणून तुम्ही आम्ही ज्या वृंदावनात जाल, स्वामित्वाची भावना सोडून जा की मी कुठे अधिकारी आहे, माझ्याकडे 10 माणसं काम करतात, माझ्याकडे 50 माणसं काम करतात, मी देशाचा प्रधानमंत्री आहे, मी राज्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, अमुक आहे, तमुक आहे, टेम्पल प्रेसिडेंट आहे, हां, या गावाचा मी कमांडर आहे, या गावाचा मी काउन्सिलर आहे, ज्या काय टोप्या आपल्या आहेत सगळ्या उतरवून जा. हां, या सर्व टोप्या तिकडे प्रवेश देत नाहीत आपल्याला, किती का असणार टोप्या. सर्व टोप्या उतरवून जेव्हा उघड्या डोक्याने आपण जाल नम्रपणे की मी कोणी नाही, गोपी भरतूर पदकमलयोर दास दास अनुदास, जे भगवंत कृष्ण स्वतः भक्त बनले चैतन्य महाप्रभू, आणि भक्त बनून काय म्हणाले, गोपी भरतूर पदकमलयोर दास दास अनुदास. गोपींचे भरतूर म्हणजे पती श्रीकृष्ण यांच्या दासांचे 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 दास अनुदास बनणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. आणि जेव्हा मी तसा बनेन तेव्हा मला श्रीकृष्ण भक्ती आणि प्रेमाचा एक थेंब प्राप्त होईल, आणि त्याकरता मी अनेक जन्म तपस्या करण्याकरता तयार आहे. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये, हे सगळं ऐश्वर, धन, हां, जनसमुदाय, अनुयायी, सुंदर स्त्री, राज्यभोग, राज्यपद, हे जे काही आहे ऐश्वर आहे. नको नको म्हणतात ते, न धनम न जनम मला नको ते, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्तीर अहैतुकी त्वयी, हे सगळं काही प्राप्त न होता मला नको आहे ते, मला केवळ जन्म जन्मांतरामध्ये तुमची प्रेमभक्ती प्राप्त व्हावी हीच एकमात्र इच्छा आहे. जन्म जन्मांतर म्हणजे काय, मोक्ष देखील नाही त्यामध्ये. मोक्ष मिळाला की जन्माची सगळं थांबते, पण भक्त काय म्हणतात, चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, की मला मोक्षही नको आहे, मी जन्मामागून जन्म घ्यायला तयार आहे, पण त्या प्रत्येक जन्मामध्ये मला धन नको, स्त्री नको, ऐश्वर नको, राज्यपद नको, स्तुतीपाठ नको, मला केवळ तुमच्या चरणाची अनन्य भक्ती मिळत राहावी. हा जो ऐश्वर्यहीन भाव आहे, नम्रतेचा भाव आहे, तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत वृंदावनामध्ये प्रवेश नाही. म्हणजे खरा प्रवेश कसा होतो, तिकीट काढल्याने नाही, बस बुक केल्याने नाही. खरा प्रवेश ऐश्वर भाव सोडून, स्वामित्व भाव सोडून, जेव्हा भक्तिभावाची दीन होऊन आपण जेव्हा अपेक्षा करू तेव्हा आपल्याला खरी वृंदावनची यात्रा घडेल. तुम्हा सर्वांना तशी यात्रा घडो अशी माझी राधा वृंदावन बिहारीच्या चरणी नम्र प्रार्थना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।